आता या टेप ज्या या सकाळी या सभेच्या आहेत त्या विकल्या जात नाहीत. या फक्त मंडळीसाठी किंवा त्यांच्यासाठी आहेत, कारण त्या सिद्धांतावर आहेत आणि त्या बाहेरील सभेत तेथे गोंधळ निर्माण करीतात, कारण आपल्यातील केवळ काही जण आहेत जे पूर्णता वरवर समजतात. परंतु आपण अंतकरणातून समजलो पाहिजे कसेही करून, परंतु ह्या टेप जे आपण या भवनात आहोत त्यांच्यासाठी आहेत. तुम्ही त्यावर लक्ष द्या, या फक्त मित्रांसाठी आहेत आणि तशा सारख्या. आता आपण आपली मस्तके काही क्षणांसाठी झुकवूया. किती जणांची इच्छा आहे की तुमची आठवण केली जावी जेव्हा तुम्ही तुमची मस्तके झुकविली आहेत. फक्त तुमचे हात उंचवा, म्हणा, प्रभू मी आज गरजू आहे आणि मला तुझ्या कृपेची गरज आहे. ज्या कशाकरिता आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही आता तुझ्या दयेच्या राजासनाकडे येतो, कारण आपणास असे करण्यास सांगितले आहे आणि हे आम्हाला तुझा पुत्र आणि आमचा तारणारा याद्वारे सांगितले आहे की जर आम्ही तुझ्याकडे त्याच्या नावाने जे काही मागू ते दिले जाईल. म्हणून प्रभू, हे जाणून की आम्ही त्याच्या आगमनाच्या छायेत राहत आहोत आणि आता त्याच्या दयेच्या छायेत उभे आहोत, आम्ही मागावे प्रभू की तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू त्या गोष्टींची निवड करावी ज्याकरिता आम्ही मागावे. आणि आम्हाला या सकाळी वाटते की हे तुझ्या वचनाविरुद्ध होणार नाही, किंवा तुझे महान नीतिमत्व आणि तुझी दया आणि कृपा या विरुद्ध होणार नाही, की जर आम्ही मागावे की आज त्या पवित्र आत्म्याकडून आम्हाशी विशेष भेट व्हावी, की त्याने आमच्या मध्ये यावे आणि आमच्या अंतकरणांतील विचारांचे परीक्षण करावे, आम्हास आमची अशक्त स्थिती दाखवावी आणि आमचे आजार बरे करावे आणि तुटलेली अंतकरणे जोडावी आणि हरवलेल्यांना वाचवावे आणि लोकांना त्याच्या आगमनाकरिता तयार करावे. प्रभू, ही प्रार्थना ऐक. आता आम्ही तुझे वचन ऐकण्यास जात आहोत आणि आम्ही प्रार्थना करीतो प्रभू या सकाळी आमच्या संडे स्कूल अध्ययनावर की तू त्या वचनाचा संदर्भ पुढे आण आणि आमच्या हृदयास ते प्रकट कर, कारण येथे एकच उद्देशासाठी आम्ही आलो आहोत. तो उद्देश एकच आहे की तुला अधिक जाणावे. आम्ही जे विश्वासाद्वारे ख्रिस्ती आहोत तुला अधिक जाणू इच्छितो. ते जे अजून ख्रिस्ती झालेले नाहीत तुला त्यांचा तारणारा म्हणून जाणू इच्छितात. जे आजारी आहेत ते तुला त्यांचा आरोग्यदाता म्हणून जाणू इच्छितात. आणि आम्ही प्रार्थना करीतो की या इमारतींतून एकही जण रिकामी जाणार नाही, परंतु प्रत्येक विनंती पूर्ण केली जाईल आणि प्रत्येक इच्छा तृप्त केली जाईल आणि प्रत्येक व्यक्ती आनंदी होईल आणि या इमारतींतून जाताना म्हणेल जसे अमावसाहून येताना ते म्हणाले. तो वाटेने आपल्या बरोबर बोलत असता आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? आम्ही हे येशूच्या नावाने मागतो, आमेन. आता तुम्ही जे तुमच्या पुस्तकामध्ये पाहू इच्छिता, सामान्यतः मला आढळून आले की शुभवर्तमानाच्या सभेमध्ये केवळ 20 किंवा 30 मिनिटांचा आध्यात्मिक संदेश उत्तम परिणाम करीतो आणि मग वेदीजवळ बोलावले जाते. परंतु हे संडे स्कूल असल्यामुळे मला ते त्या प्रकारे या सकाळी करायचे नाही. मला अधिक माझा वेळ घेण्याची इच्छा आणि देवाच्या वचनावर बोलण्याची प्रेरणा होते. आता जर कोणी अस्वस्थ खूप थंड असेल तर एकच गोष्ट तुम्ही करावी. माझा भाऊ संरक्षक प्रार्थनागृहाच्या मागे तेथे आहे, फक्त तुमचा हात वर करा त्याच्याकडे आणि तो ती गर्मी नियमित करील. आणि आमची इच्छा आहे की तुम्ही आरामदायक असावे आणि चांगला अनुभव करावा आणि वचन लक्षपूर्वक ऐकावे, कारण आपण पवित्र आत्म्यावर विश्वास करीतो की त्याने आम्हास देवाचे वचन शिकवावे. आणि काय, मागे तुम्हा सर्वांना व्यवस्थित ऐकू येत आहे? जर तुम्ही ऐकू शकता तर तुमचे हात वर करा. जर तुम्ही व्यवस्थित ऐकू शकता हे चांगले आहे. आता माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर वळावे. माझ्याकडे काही संदर्भ इथे लिहिलेले आहेत आणि काही वचने. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर प्रथम
रोमकरासपत्र
9वा अध्याय आणि आम्ही वचनाकरिता अध्याय वाचू इच्छितो. प्रथम रोमकरासपत्र 9वा अध्याय 11वं वचन.
For the children being not yet born,
मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. म्हणून तिला सांगण्यात आले, वडील धाकट्याची सेवा करील. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.
God had his blessings to this scripture reading. Now for a text to back up my lesson.
परमेश्वर या वाचल्या गेलेल्या वचनावर त्याचा आशीर्वाद पाठवो. आणि आता या वचनाकरिता माझ्या धड्याला पुष्टी देण्यासाठी मी यास हे शीर्षक देऊ इच्छितो, देवाचे वचन ऐकणे, ओळखणे, त्यावर कृती करणे. ते मी पुन्हा सांगू शकतो का? देवाचे वचन ऐकणे, ओळखणे, त्यावर कृती करणे. आता आपण हे पूर्णतः जाणतो. आपण जे वचनांचा दिवस व रात्र शोध करीतो आणि आपले वृत्तपत्र वाचतो आणि वृत्त समलोचकांना ऐकतो की हे जग आता दोन महान आध्यात्मिक शक्तींच्या मुठीत आहे. आणि त्या दोन्ही धार्मिक शक्ती आहेत आणि मी विश्वास करीतो की या महान शक्ती लवकरच पुढे येणार आहेत. आणि या दोन्हीही महान शक्ती याकोबाच्या दोन पुत्रांमध्ये प्रकट केल्या होत्या.
How that God in his infinite wisdom
कसा तो परमेश्वर त्याच्या अमर्याद ज्ञानाने आम्हाच या गोष्टी पूर्वदर्शनाने दाखवितो, यासाठी आपण या गोष्टी निश्चितपणे जाणाव्या ज्या आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत. त्या इतक्या स्पष्ट केल्या आहेत की परमेश्वर आणि त्याचे वचन, सृष्टी आणि त्याचे विश्व हे अशा प्रकारे पूर्णपणे एकत्रितरित्या आयोजित केलेले आहे की जसे एक पापी देखील समजू शकतो की काहीतरी घडण्याचे ठरले आहे. देवाने ते अशा प्रकारे योजलेले आहे, कोणालाही सबब मिळणार नाही. आता आपण या दोन पुत्रांमध्ये पाहतो की जेव्हा ते त्यांचा जन्म होण्याआधी ते एकमेकांशी युद्ध करीत होते, जरी त्यांची आई, कारण ती एक कुमारी होती, ती सुंदर रिबेका जिचा विवाह परमेश्वराच्या अभिवचनाच्या नीतिमान बीजाशी इसहाकाशी झाला होता, ती दोघेही समर्पित आत्मेने भरलेली देवाचे विश्वासी होते. त्या लग्नासाठी पूर्वनियुक्ती केलेली की ते एकत्र संघटित केले जावे, देवाला त्याचे पूर्वज्ञान होते. आणि कशी अशी गोष्ट एकाच माता आई पित्याकडून येऊ शकते? एक खूप दुष्ट व्यक्ती आणि दुसरा खूप चांगला व्यक्ती, आणि कसा एक चांगला व्यक्ती दुष्ट वाटतो आणि दुष्ट व्यक्ती चांगला वाटतो? आता तो नेहमीच देवाची योजना असणार. देव त्याची योजना बदलू शकत नाही, कारण तो त्याची योजना परिपूर्ण बनवतो, कारण ती त्याचा भाग आहे. एदेन बागेत पाप इतके सुंदर होते की त्याने हव्वेला नीतिमत्वांतून पापाकडे आकर्षित केले, आणि त्याच बागेत जेथे एक जीवनाचे झाड होते तेथे मृत्यूचेही झाड होते. आपण आज विरुद्धतेचा नियम पाहूया की जेथे चांगले आहे तेथे वाईटही आहे, जेथे खरे आहे तेथे खोटेही आहे. आणि आपण कुठल्याही वातावरणात का असेना त्या गोष्टींच्या अस्तित्वाने हादरून जातो. कारण पौलाने म्हटले, जेव्हा मी चांगले करीतो तेव्हा वाईट उपस्थित असतेच. एक पापी कधीही ख्रिस्ती व्यक्तींपासून दूर होऊ शकत नाही. एक ख्रिस्ती पाप्यापासून तेथे नेहमीच खऱ्याची साक्ष असेल आणि खोट्याचीही साक्ष असेल. आणि तुम्ही तुमची निवड करता. तुम्हाला एक बाजू घ्यावी लागते किंवा दुसरी. परंतु या दोन पुत्रांमध्ये हे जाणणे थोडेसे वेगळे वाटेल. त्यांचा जन्म होण्याआधी दोघेही एकाच बीजांतून इसहाकापासून जे अभिवचनाचे होते. आता आपल्या शिक्षणाचा पाठ जरा विस्तृत आहे आणि माझी इच्छा आहे की पुरेशी पार्श्वभूमी द्यावी. यासाठी तुम्हाला व्यवस्थित कळावे की मी कशाविषयी बोलत आहे. आणि प्रथम पुत्र एसाव जन्मला होता. आपण पाहतो की ते केवळ त्यांच्या आईच्या गर्भातच बडबड करीत आणि भांडत नव्हते, परंतु ते तिच्यांतून झगडतच आले. एसाव अगोदर आला, याकोब त्याची टास हातात घेऊन होता आणि ते आजही झगडत आहेत. आणि ते कसे त्या परिपूर्ण पवित्र निवडलेल्या शुद्ध समर्पित पिता किंवा मातापासून येऊ शकते. म्हणून त्याचे समर्थन करण्यासाठी देव त्यास निवड असे संबोधतो. ते तसेच असले पाहिजे. तुमची आई आणि वडील किती चांगले आहेत, किती भले ते होते, किती चांगले ख्रिस्ती तुमचे वडील व आई असे ना, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. ते तुमच्याकडे एक व्यक्ती म्हणून ठेवले जाते, देवासमोर तुमची योग्यता. हा धडा शिकवितो की ते दोन्ही पुत्र जरी तेथे ते एका निवडलेले आणि देवाने बोलावलेले पिता आणि माता, एक कुमारी स्त्री आणि एक पवित्र पुरुष जे बीज शेवटी येशू ख्रिस्ताद्वारे आले होते, त्याचा जन्म मृतापासून झाला होता. त्याला पारखले होते. त्याच्या आधी त्याचा पिताही आणि त्याला अभिवचन देण्यात आले होते, इसहाकाच्या वंशाद्वारे संपूर्ण जग तारले जाईल. आणि त्यासारख्या मनुष्यातून आणि त्याचे रक्त इतके पवित्र की देवाने पलिष्ट्याला त्याच्या आईला स्पर्श करू दिला नाही जेव्हा अब्रामाने तिला त्याला दिले होते. देवाने त्याच्या घराण्यावर पीडा आणली आणि म्हटले, तुझा अंत झालाच. शुद्ध रक्तवाहिनी तिच्यात होती आणि रिबका एक नीतिमान पवित्र देवाने पाठवलेली आणि देवाने नियुक्त केलेली आई आणि त्या पवित्र बीजाकडून एक विश्वासघातकी आणि एक विश्वासी. समजले? म्हणजे हे देवाचे बोलावणे, देवाची निवड या अधीन आहे. आणि एकाचाही जन्म झाला नव्हता. देवाने म्हटले, मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. एकाचाही जन्म होण्याआधी. म्हणून आम्हाला किती बरे वाटले पाहिजे. तुमच्याशी देव बोलला आहे आणि त्याच्या मेजाजवळ तुम्हाला येण्याचे आमंत्रण दिले आणि त्याच्या घरी येण्याचे आणि त्याचे पुत्र किंवा कन्या म्हणून त्यापेक्षा महान गोष्ट नाही. ही दोन लेकरे जर आपण त्यांच्या स्वभावाचे निरीक्षण केले, त्यांच्यातील एक आध्यात्मिक मनुष्य होता तो याकोब होता आणि एसाव दैहिक मनुष्य होता, परंतु दोघेही धार्मिक होते. आणि तीच गोष्ट युगांपासून घडत आली आहे, दैहिक आणि आध्यात्मिक. एसाव भूमीवरील मनुष्य नैसर्गिक धार्मिक मनप्रवृत्ती दर्शवितो, परंतु समर्थ नसलेला त्याच्यामध्ये नव्हते तो ते करू शकत नाही. त्याच्यामध्ये ते नव्हते की तो जगातील गोष्टी त्या दैहिक गोष्टी पार करून जाईल. परंतु याकोब त्याच्यासाठी ते करणे फारच सोपे होते. आता याकोबाचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे ज्येष्ठत्वाचा हक्क मिळविण्याची इच्छा. मग हे महत्वाचे नाही की तो कसा मिळवावा, म्हणून त्या प्रकारे त्याने तो मिळवला. त्या एक जन्माचा आत्मा आजही जगात दर्शविला जात आहे आणि आता तो मस्तकाला पोहोचला आहे. आत्मिक विश्वासी आणि दैहिक मनुष्य, दैहिक विश्वासी, कोणीही सांगू शकणार नाही की ते दोघेही धार्मिक नव्हते. ते होते. त्यांनी असे सांगितले नाही की एक मूर्तीला भजत होता आणि दुसरा देवाला. ते दोघेही देवाचे सेवक होते. आता या विषयावरील वचनांकडे बारकाईने लक्ष द्या, कारण माझी खात्री आहे ते तुम्हा सहाय्य करील. समजले? आता मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आता जर तुम्ही लक्ष दिले, याकोबाकडे एक गोष्ट होती जी त्याला हवी होती, कारण जगाप्रमाणे आशीर्वाद आणि त्या चांगल्या गोष्टी ज्येष्ठपणाच्या हक्कामध्ये ठेवलेल्या असतात. आणि याकोब तो त्याचा एकच उद्देश होता, एकच गोष्ट त्याच्या मनात होती, तो ज्येष्ठत्वाचा हक्क मिळविणे. आणि एसावाने तो तुच्छ लेखला. ज्याचा वास्तविक तो होता त्याने त्यास तुच्छ लेखिले किंवा त्याची त्याला लाज वाटली. परंतु याकोबाला तो कसेही करून हवा होता, त्याला तो हवा होता. तशी स्थिती आज आत्मिक विश्वासाची आहे. तो त्याची तमा बाळगत नाही की तुम्ही त्याच्यावर किती हसता, तुम्ही त्याची मस्करी किती करता, किती उपासात्मक रीतीने त्याला दैहिक मनाशी वागावे लागते. त्याचा एकच उद्देश तो म्हणजे ज्येष्ठत्वाचा हक्क आहे. त्याला देवाकडे जायचे आहे, कारण त्याचा जन्म त्यामध्ये झाला आहे. तो काहीच करू शकत नाही. याकोब म्हणजे दुसऱ्याची जागा घेणारा किंवा फसवा. परंतु ज्येष्ठत्वाचा हक्क मिळविल्यावर आणि त्याचा अधिकार प्राप्त झाल्यावर तो बदलला. तो दैहिक बदल होता. तेव्हा त्याला याकोब म्हटले गेले, देवाबरोबर राजकुमार, जो देवाबरोबर झगडला होता. दैहिक विश्वासी आज म्हणतो, ओ जोपर्यंत मी मंडळीत जातो आणि जे बरोबर ते करीतो त्याने काय फरक पडतो. तो एसावाचा समूह आहे. तो अजूनही थट्टा करीतो आणि ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखतो. त्याला त्याची पर्वा नाही. परंतु याकोबाचे त्यावर प्रेम होते. आणि आज आत्मिक पुरुष आणि आत्मिक स्त्री जी निवडलेली आहे, देवाने सार्वकालिक जीवनासाठी पूर्व नियुक्त केलेली आहे. जर त्यांना आपल्या जवळील सर्व काही विकावे लागले, जर त्यांना त्यांची नावे राष्ट्रांतील प्रत्येक चर्च मधून काढावी लागली, तरी त्यांना तो ज्येष्ठत्वाचा हक्क हवा आहे. ही एकच गोष्ट आहे ज्याची ते काळजी करतात. ज्येष्ठत्वाचा हक्क मिळविणे तेच सर्व आहे. या गोष्टीची ते पर्वा करीत नाही की कसा कोणत्या पातळीला त्यांना यावे लागेल. जर त्यांना वेदीजवळ खाली पडून आणि रडावे लागले, जर त्यांना धावत त्या ठिकाणाकडे जावे लागेल आणि परत जाऊन गोष्टी नीट कराव्या लागेल आणि त्यांच्याजवळ असेल ते विकावे लागेल किंवा त्यांच्याजवळील सर्व काही द्यावे लागेल, एक यात्री आणि परके बनावे लागेल, तरी हरकत नाही. त्यांना तो ज्येष्ठत्वाचा हक्क हवा आहे. त्यांचा संपूर्ण रस त्यात आहे, ज्येष्ठत्वाचा हक्क. आता त्या लोकांना दोष देऊ नका. ते काही करू शकत नाही. ते त्यासाठी पूर्व नियोजित केलेले आहेत, त्यासाठी निवडलेले आहेत. आणि मग आपण त्या दोघांना पाहतो, दैहिक आणि आत्मिक लोक. तशाच प्रकारे नेहमी घडत आले आहे, तसेच आजही आहे. ते नेहमी तसेच आहे. काइन आणि हाबेल एदेन बागे, जेव्हा एदेन बाग निर्माण केली होती, तेथे दोन झाडे मनुष्यांसाठी होती ज्याची त्यांनी निवड करावी. एक जे ज्ञानाचे होते, दुसरे जीवनाचे होते. तेथे दोन मुले होती, काइन आणि हाबेल. दोघही धार्मिक होते. त्यांच्यातील एकाने सार्वकालिक जीवनाची इच्छा धरली आणि त्याने परमेश्वराला विश्वासाद्वारे काइनापेक्षा एक चांगला यज्ञ समर्पित केला. आजच्या मंडळीचे एक परिपूर्ण उदाहरण, दैहिक मंडळी, आध्यात्मिक मंडळी. आणि यात संशय नाही, परंतु मी आज यावेळी दोन्ही प्रकारच्या लोकांशी बोलत आहे. किंबहुना या टेपद्वारे त्यांच्यातील दश हजारांशी बोलत आहे. परंतु पहा, स्वाभाविक मंडळी ही केवळ दैहिक मंडळी आहे. ते कधीही या लहान गोष्टीच्या वर जाऊ शकत नाही. मी मंडळीत सहभागी झालो आहे. जर मी मंडळीत जातो, जर मी जे उत्तम ते करतो, हेच सर्व देवाला हवे आहे. आता तीच गोष्ट काइनाने केली. तो गेला आणि त्याने एक वेदी उभारली, त्याने अर्पण दिले, त्याच्या भूमीतील फळे आणली आणि त्याने म्हटले, येथे हे आहे देवा, हे सर्वोत्कृष्ट माझ्याकडे आहे, याचा स्वीकार कर किंवा सोडून दे. तशाच तऱ्हेने आज दैहिक विश्वासी विश्वास करीत आहेत. प्रभू, मी मंडळीत जाईन, मी सर्वोत्कृष्ट समूह जो मला सापडेल तेथे जाईन, मी माझे देणे मंडळीत देईन, मी जे योग्य ते करीन. आता हे सर्वोत्कृष्ट आहे जे मी करू शकतो. मी खिडकीसाठी काही विकत घेण्यास मदत करीन, किंवा मी मुलांना काही कपडे देईन. त्यांच्यासाठी हे सगळे बरोबर आहे, त्यांच्या विरुद्ध काहीच बोलू नये. परंतु तेच सर्व आहे, तेच सर्व आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, जर तुम्हाला नको असेल तुम्हाला ते घेण्याची गरज नाही. आता दैहिक मंडळीचा हा स्वभाव आहे. परंतु आत्मिक मंडळी हाबेल प्रकटीकरणाद्वारे, कृपेद्वारे, तो पलीकडचे पाहू शकतो आणि विश्वासाने त्याने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला आणि त्याच्या नीतिमत्वाची साक्ष देवाने दिली. तीच गोष्ट इश्मायल आणि इसहाकाच्या बाबतीत ही घडली. एक दैहिक होता आणि दुसरा आत्मिक होता, एक दासी पुत्र, एक स्वतंत्र स्त्री पासून. तीच गोष्ट इस्रायल आणि मवाब मध्ये सुद्धा घडली, दोन मोठ्या मंडळ्या एकत्रित येताना. आणि जेव्हा इस्रायल त्यांच्या वतन दत्त देशात जाऊ इच्छित होता, आत्मिक मंडळी, याकोबाचे लोक इस्रायल प्रवासात होता, एसावाचे लोक त्यांना भेटले, मवाब सामर्थ्यशाली मंडळी, आणि त्या मंडळीचा महान नेता बलाम त्याच्या भावाला शाप देण्याकरिता खाली आला. परंतु त्याला समजले की तो त्याच्या भावाला शाप देऊ शकत नाही. त्याच्या अंधत्वामुळे तो पूर्वनियोजित योजना व परमेश्वराचे वचन पाहू शकला नाही. प्रथम विश्वास देवाचे वचन ऐकल्याने येतो, तेव्हा विश्वासी ते ऐकतो, ते ओळखतो आणि त्यावर कृती करतो. दैहिक मनुष्य ते ऐकतो, त्याचा आवाज ऐकतो, परंतु कधीच ऐकणे म्हणजे ते समजणे. पाहणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहणे, म्हणजे ते समजणे. नव्याने जन्मल्या खेरीज मनुष्याला देवाचे राज्य पाहता किंवा समजता येत नाही. आता येथे इस्रायल येत आहे. ते वचन दत्त देशाकडे निघाले होते, नास्तिक नाही, परंतु विश्वासी, त्याच देवावर विश्वास ठेवणारे, ज्यावर इस्रायल विश्वास करीत होते, त्याच्या भावाला शाप देण्याचा प्रयत्न करीत होते. कारण त्याने म्हटले, त्याचा भाऊ निश्चितच अनितिमान होता, कारण त्याने अशा खूप गोष्टी केल्या होत्या ज्या वाईट होत्या. परंतु तो ती निवड समजण्यास अपयशी ठरला. एसाव आणि याकोबासह तीच गोष्ट. एसाव एक चांगला मनुष्य वाटत होता, तो स्थिर स्थावर होता आणि दानधर्म करणारा होता. तो त्याच्या वयस्कर अंध वडिलांची काळजी घेत होता आणि एक चांगला मुलगा होता. धर्माच्या ओघात दैहिक विश्वासी पुष्कळ गोष्टी करतात, समाजाला मदत आणि लोकांसाठी हॉस्पिटलची बिल भरतात आणि धार्मिक गोष्टी. परंतु मी त्याविषयी बोलत नाही. मवाब हे एक चांगले मोठे राष्ट्र होते, त्याचा एक भाऊ होता आणि याकोबाने त्या सर्व गोष्टी केल्या होत्या. तो एक विश्वासघातकी होता, परंतु तरीही त्याला एक गोष्ट मिळवायची होती, ती म्हणजे ते अभिवचन प्राप्त करून घेणे. इथे इस्रायल होते, याकोबाचे पुत्र, त्याच उद्देशासह. आता कोण बरोबर आहे? बलामाने सात वेद्या बांधल्या. इस्रायलात तेथे सात वेद्या होत्या. बलामाने शुद्ध पशूंचे सात यज्ञ केले. इस्रायलाने शुद्ध पशूंचे सात यज्ञ केले. तेथे जर धार्मिक पद्धतीने पाहता, मवाब हा इस्रायला इतकाच धार्मिक होता, एसाव याकोबा इतकाच धार्मिक होता, आणि काईन हा हाबेला इतकाच धार्मिक होता. परंतु ती निवड आहे जी ते ठरवते. किती आंधळे एसावाची संतती, किती आंधळी होती. आत्मिक रीतीने बोलताना मवाबी इस्रायलावर पाहिले आणि म्हणाले, त्यांच्याकडे पहा, ते संप्रदाय नाही, ते विश्वासघातकींचा एक समूह आहे. ते तंबूत राहतात आणि आम्ही एक महान राष्ट्र आहोत. त्यांनी दुष्कर्म केले आणि त्यांच्यामध्ये संघटना नाही. ते केवळ संदेष्टांच्या मागे फिरत होते. परंतु तो पितळी सर्पाला आणि त्यांच्या समोर असलेल्या प्रहार केलेल्या खडकाला पाहण्यात असफल ठरला. तो निवडलेल्या लोकांना समजण्यास असफल ठरला. देवाच्या दैवी आज्ञेप्रमाणे वचन दत्त भूमीकडे चालणाऱ्या निवडलेल्या समूहाला पाहण्यास तो असमर्थ ठरला. आजही तसेच आहे. ते म्हणतात, ते एक देवविषयक वेड्या लोकांचा समूह आहे. हा एक असा समूह आहे जो हा तो किंवा दुसरा आहे. परंतु ते हे पाहण्यास असमर्थ ठरतात की ते देवाच्या वचनाच्या दिशेने चालतात. इस्रायल वचनदत्त देशाच्या मार्गात होता. देवाने त्याच्या वचनात एक अभिवचन दिले होते. याकोब याने ज्येष्ठत्वाचा अधिकार मिळविण्याची निवड केली. कसेही करून त्याला ते मिळविण्याची इच्छा होती, कारण त्याला माहीत होते की ज्येष्ठत्वाच्या अधिकारातच आशीर्वाद आहे, त्यातच जीवन आहे. तो त्याविषयी काळजी करीत नाही की तो कसा मिळेल. म्हणून त्याला तो मिळाला, ती महत्वाची गोष्ट आहे. तो कसा येईल हे त्याच्यासाठी नाही, त्याला तो हवाय आणि त्याला तो मिळालाच पाहिजे, आणि त्याला तो मिळाला. ते धन्य आहेत जे नीतिमत्वासाठी भुकेलेले व तहानलेले आहे, ते तृप्त केले जातील. तो त्याच्या मार्गावर होता आणि तो त्याच्या मागे होता आणि त्याला तो मिळाला. इस्रायल त्याच्या वतन दत्त भूमीच्या मार्गावर होते. याच्याशी कर्तव्य नाही की किती मवावी आणि त्यांनी किती शाप त्यांना देण्याचा प्रयत्न केला. ते थेट वचन दत्त देशात गेले. आणि आज तुम्ही कधीच त्यांना कितीही कायदे मिळेनात, किती खटला, किती छळ, कितीही वाईट गोष्टी त्यांनी केल्या, किती वेळा त्यांनी देवविषयक वेडे असे म्हटले, कितीतरी वेळा त्यांनी त्या वाईट गोष्टी बोलल्या, मंडळी पुढे चालत राहिली. ती चाललीच पाहिजे, ती देवाच्या वचनात राहत आहे. एकदा दोन राजे एकत्र आले, त्यांतील एक अहाब होता, दुष्ट, दुसरा यहोशाफाट. आत्मिक मंडळी, दैहिक मंडळी. अहाब एक काठावरचा विश्वासी होता. त्याच्याकडे संदेष्टे होते, ते नास्तिक नव्हते, ते मूर्तीपूजक नव्हते, ते इस्रायली संदेष्टे होते. परंतु ते सर्व अहाब राजाकडून शिकवलेले आणि भरवलेले आणि पांघरलेले होते. ते असे ठिकाण हे जेथे त्यांना पूर्ण राजकीय पाठिंबा आहे. यहोशाफाट आत आला, नमला, अहाबाशी युती केली, जे चुकीचे होते. तुम्ही अविश्वासणाऱ्यांबरोबर कधीही जोडले जाऊ नये. आपण कधीही कुठल्याही प्रकारे नाही आपली नावे अशा आराधनालयाच्या पुस्तकात टाकू नये जे पूर्ण सुवार्तेवर विश्वास ठेवित नाही. कदापि नाही. तुम्ही संकटात पडाल आणि ते संकटात पडले आणि हा नीतिमान मनुष्य म्हणाला, आपण प्रथम देवाकडून मसलत घेऊ नये का आणि पहावे की आपण रामोत गिलादावर चढाई करू शकतो का. आता पहा किती परिपूर्ण प्रसंग आहे. रामोत गिलाद आमचे आहे, ते आमच्या मालकीचे आहे आणि अरामॅननी ते जिवंत देवाकडून घेतले आहे. आपण वर जाऊ आणि हा देश हस्तगत करू नये काय. आणि त्याने असे भाष्य केले जे इतके सुंदर आणि इतके कायदेशीर आणि इतके नीतीचे होते, जोपर्यंत यहोशाफाट त्यावर भुलला. आणि आज मनुष्य मनसावर बौद्धिक आणि वक्तृत्व करीत आणि शिक्षणाने उभे राहू शकतात. ते बायबल बाहेरील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य समजावित आहेत. ते दैवी आरोग्य समजावित आहेत. ते अनन्य भाषा बोलत आणि त्याचे भाषांतर करीत आहेत. ते दुसऱ्या दिवसांतील पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा शिकवित आहेत. परंतु एक मनुष्य जो देवाचा निवडलेला आहे, एक मनुष्य, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, तुमच्याकडे देवाची तुम्हावर केलेली निवड आहे जी तुम्हाला कधीच अडखळू देणार नाही. यहोशफाट म्हणाला, नीतिमान राजा म्हणाला, येथे कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा ज्याचा आपणाला सल्ला घेता येईल? हा त्याशिवाय पुढे चालला होता. अशाच प्रकारे आजची दैहिक मंडळी करत आहे. ओ, त्यांच्याकडे सेमिनारी आहेत. ज्या प्रचारकांनी, महान लोकांनी, महान प्राचार्य, हुशार, चलाक, थट्टेखोर, ओ माझ्या देवा, आध्यात्मिक मंडळीपेक्षा कितीतरी पुढे दैहिक मंडळे आहेत. नोहाच्या दिवसात, त्यांच्या दिवसात दैहिक मंडळीकडे पहा, ते काय होते? वैज्ञानिक, बांधकाम करणारे, हुशार मनुष्य. परंतु निवडलेले हनोक आणि नोहा मेंढपाळ आणि शेतकरी होते. नम्र, अशिक्षित, चलाक नव्हते, परंतु त्यांच्या देवाला ओळखणारे, त्यांच्यात काहीतरी चालत, बोलावीत. आपण त्याकडे नंतर जाऊया. आता म्हणून यहोशफाट म्हणतो, तेथे कोणीतरी संदेष्टा नाही काय? होय, अर्थात त्यांच्या दैहिक होते. खचितच आपल्यातही आहेत. माझ्याकडे येथे एक सेमिनरी आहे, तशांनी भरलेली. 400 पुढे आले. आता ते नास्तिक नव्हते, ते यहोवा देवाची भक्ती करणारे होते. पुढे आले, ते म्हणाले, आपण थोड्या वेळाने एकत्र येऊ आणि आपण भविष्यवाणी करू. आणि म्हणून ते सर्व एकत्र आले आणि ते परत आले देवाच्या वचनासह. आणि ते म्हणाले, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्रायली संदेष्टे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, चढाई करून जा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे आणि तू रामोत गिलात घेशील, कारण ते खरोखरीच इस्रायलचे आहे. आणि मुख्य पुरुषांमधील एकाने दोन मोठी लोखंडाची शिंगे करून आणली होती दर्शक म्हणून, आणि तो त्याने ढकलत गेला. त्याने म्हटले, या शिंगांनी तू इस्रायलला किंवा अरामी लोकांस रामोत गिलादा बाहेर काढशील. परंतु यहोशफाट त्याच्यामध्ये काहीतरी, माझी आशा आहे की परमेश्वर या गोष्टी तुमच्या हृदयात घालित आहे. तेथे काहीच नाही जे तुम्ही स्वतः तुम्हाला शिकवू शकता, तुम्ही स्वतःहून वाचू शकता, असे काहीच नाही. तो परमेश्वर आहे जो निवडीद्वारे तुमच्यासाठी हे करीत आहे. हे धावपळ करणाऱ्यावर नव्हे किंवा इच्छा, तो परमेश्वर आहे जो दया करतो. यहोशफाट म्हणाला, ते चांगले वस्त्र परिधान केलेले पुरुष आहेत, निसंशय तो अशा सारखे बोलला असेल. ते ज्ञानी आहेत आणि आजपर्यंत ऐकलेल्या लोकांपेक्षा हुशार आहेत. ते त्या काळचे शिक्षित होते. ते एक मताने उभे राहिले. त्यांच्यामध्ये मोठे ऐक्य होते आणि ते हुशार आहेत आणि त्यांच्याकडे खूप सत्य आहे. सर्व चुकात सत्य आहे. सर्वात मोठे खोटे जे आजपर्यंत बोलले गेले होते, त्यात 90% सत्य होते. ते खोटे ते सैतानाने हव्येला सांगितले. होय, तेथे खूप सत्य आहे जे ते सांगत होते. परंतु तेथे आणखी कोणी नाही का? बरे, तो मनुष्य काय बोलला असे तुम्हाला वाटते? जेव्हा आपल्याकडे येथे 400 आहेत, सर्वात हुशार, उत्तम, ते तसे नाही. ते रानात अर्धनग्न भटकतात आणि मेंढरांचे कातडे पांघरलेले किंवा तसे काही. ते असे पुरुष आहेत ज्यांनी मी भरवतो, माझ्याकडे शिक्षित आहे. ते असे पुरुष नाहीत ज्यांना त्यांची ABC ठाऊक नाही. ते विद्वान आहेत आणि त्यांना सर्व काही माहीत आहे. ते भविष्यवाण्यांच्या गुंडाळ्या वाचतात व रात्रंदिवस ते राहतात. त्यांना काय सत्य ते ठाऊक आहे. मी त्यांना तयार केले आहे आणि ते येथे एक मताने उभे राहून त्यांच्यातील 400 जण म्हणत आहेत, चढाई करून जा, परमेश्वर तुम्हा बरोबर आहे. परंतु जर मी यहोशफाटचे मन काही मिनिटांसाठी वाचू शकलो असतो तर तेथे असे काही आहे ज्याची नोंद केलेली नाही. तो म्हणेल, तेथे असे काही आहे जे योग्य वाटत नाही. तेथे याखेरीज दुसरा कोणीतरी नाही काय? होय, त्याने म्हटले, होय, तेथे आणखी एक मनुष्य आहे, पण तो या समूहाचा नाही. तो वेगळ्या प्रकारचा मनुष्य आहे. तो एक विश्वासघातकी आहे. तो याकोबासारखा आहे. परंतु आपण त्याला विचारू, ते म्हणतात तो एक संदेष्टा आहे. परंतु मला त्याविषयी संशय आहे. कारण तो मला नेहमी शापच देतो हे ते सांगत असतो किंवा इतर किंवा तो माझ्याविषयी अनुकूल संदेश कधीही देत नाही. तो कसे करू शकतो समजले. म्हणून ते म्हणाले त्याला जाऊन घेऊन या, तो इमलाचा पुत्र आहे. म्हणून ते गेले आणि त्याला घेऊन आले आणि कोणीतरी त्याला रस्त्यात भेटला म्हणाला आता तू तेच बोल जे ते बोलत आहे. तू त्या समूहाशी एक मतात असला पाहिजे. जर तू नसलास तर तुझा नाश होवो. त्याने म्हटले परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन आणि दुसरे काही नाही. मग तो तेथे गेल्यावर त्यांनी त्याला एक रात्र दिली. तो म्हणाला जा, परंतु सर्व इस्रायल लोक मेंढपाळा वाचून असलेल्या मेंढरांसारखे विखरले आहेत असे मला दिसले. आणि अहाब म्हणाला मी आपणास सांगितले नव्हते काय. आता ते 400 विरुद्ध 1 असे होते. 400 प्रशिक्षित हुशार शिक्षित ज्ञानी पुरुष एक लहान अडाणी माणसा विरुद्ध ज्यास आपण मिखाया म्हणू. एक मनुष्य, परंतु तरीही त्या एका मनुष्याकडे देवाचे वचन होते. हा फरक होता. त्यांच्यातील प्रत्येक जण खोटा होता. ते खोटे म्हणून सिद्ध झाले. मिखाया इतका वेगळा का होता. वेगळे असण्यासाठी त्याला गरीब असणे गरजेचे होते काय. नाही, मिखाया वेगळा कशामुळे होता. तो वचनाबरोबर राहिला. तो देवाच्या वचनाबरोबर राहिला. आता हे अभिवचन दिले आहे ह्या दिवसात परमेश्वर त्याच्या आत्म्याचा वर्षाव करील. दानियलाद्वारे हे वचन देण्यात आले की ते लोक त्या दिवसात जेव्हा तो पाषाण पुतण्याच्या पायावर आढळला, लोक जे त्यांच्या देवाला ओळखतात ते पराक्रम करतील. भविष्यवाणीनंतर भविष्यवाणी आणि सर्व सेमिनऱ्या हे जग ते बाहेर काढू शकत नाही. देव ते करणार आहे तसे हे करून आणि लोक त्यांचं अनुकरण करणार आहेत. समजले. दैहिक आणि स्वाभाविक मंडळी आणि दैवी मंडळी, तुम्ही पहा वचन वेगळे करते. तोच याकोबाने विचार केला तसे हे करून का होईना. मला ठाऊक आहे की मला आशीर्वाद मिळणार नाही जोपर्यंत तो ज्येष्ठत्वाचा हक्क मी प्राप्त करून घेत नाही. तो ज्येष्ठत्वाचा हक्क मी प्राप्त करून घेणार. आणि परंतु एसावने त्याचा द्वेष केला आणि संततीनेही तेच केले. अजूनही या दिवसापर्यंत ते त्याचा द्वेष करतात. हे नेहमी असेच आहे. जेव्हा केव्हा संजीवन होते ते सदैव जुळ्यांना उत्पन्न करते. ही कठोर प्रतिक्रिया आहे पण ते सत्य आहे. जेव्हा तेथे इसहाक आणि रिबकेपासून जन्म झाला त्यांनी जुळ्यांना उत्पन्न केले. जेव्हा हे जग निर्माण केले गेले तेथे जुळे उत्पन्न केले गेले, दोन झाडे. आणि जेव्हा काईन आणि हाबेल जन्माला आले त्यांनी दोन उत्पन्न केले. जेव्हा इश्माईल आणि इसहाक जन्माला आले त्याने दोन उत्पन्न केले. त्यांच्यातील एक स्वाभाविक, त्यांतील एक पृथ्वीचा होता, दुसरा दैवी होता. आणि जर स्वाभाविक मनुष्याकडे पाहिले विद्वान, दुसरा आत्म्याने चालतो. ते सदैव तसेच आहे. जेव्हा लुथरन मंडळी पुढे आली, प्रथम आपण पेंटिकॉस्टल मंडळ्या घेऊया. पेंटिकॉस्टल मंडळ्यांच्या जन्माकडे पाहूया. तिने महान सामर्थ्यशाली संजीवन आणले ज्याने त्यावेळेचे जग हादरून टाकले. पेंटिकॉस्ट पेंटिकॉस्ट नंतर फार काळ झाला नाही जेव्हा पौलाने म्हटले त्यांच्यातून अशी माणसे उठतील जे विपरीत गोष्टी बोलतील आणि लोकांना परमेश्वरापासून बहकवतील. आणि तसेच त्यांनी केले. ते दोन उत्पन्न करतात. जेव्हा लुथरन मंडळी जन्माला आली, मार्टिन लुथरने एक आत्मिक संजीवन आणले. फार काळ झाला नाही येथे एसाव आला लगेच त्याच्या मागे आणि संघटित झाला आणि त्याने जुळे उत्पन्न केले. त्यानंतर मेथडिस्ट आले, जॉन वेस्ली, एक आत्मिक संजीवन. आणि त्यानंतर संघटना आली, ते संघटित झाले आणि तेथे जुळे उत्पन्न झाले. आणि त्यानंतर पेंटिकॉस्टल आले, एक संजीवन. आणि आता ते संघटित झाले आहे आणि आता त्यांची संघटना झाली आहे. ते जुळे उत्पन्न करते. परंतु जिवंत देवाचे आत्मिक बीज जरी त्याला प्रवासी व्हावे लागले, त्याला झुडूप व्हावे लागले, ते सदैव विभक्त करते. एसाव याकोबा बरोबर जास्त काळ राहू शकला नाही. जेव्हा याकोबाने तो ज्येष्ठत्व हक्क प्राप्त केला, प्रभूची स्तुती होवो, विभक्त झाला. आणि जेव्हा एक मनुष्य, मी या गोष्टीची पर्वा करीत नाही की तुम्ही कोणत्या मंडळीचे आहात. जर ते दैहिक आहेत आणि तुमचे सहकारी जे ते मंडळी चालवतात ते लोक त्यांच्यासह तुम्ही पत्ते खेळता आणि तुमच्या वाढमय संस्था आणि असेच पुढे. जेव्हा तुम्ही ज्येष्ठत्वाचा हक्क प्राप्त करता जी गोष्ट तुमच्या अंतकरणात देवाविषयी भूक निर्माण करते, जेव्हा तुम्ही ती प्राप्त करता ती तुम्हाला विभक्त होण्याविषयी सांगते. त्यांच्यातून निघून बाहेर या आणि वेगळे व्हा. परमेश्वर म्हणतो वेगळे व्हा. मंडळी स्थिर झाली, पहा ती पुढे जाऊ शकत नाही. एसाव हा आजच्या दैहिक विश्वासणाऱ्यांचे उत्तम उदाहरण आहे. जगावर कधीही विजय मिळवू शकत नाही तो. जगाच्या गोष्टींवर कधीही विजय मिळवू शकत नाही. त्यांना आजही मद्यपानोत्सव करणे, त्यांचे नाचणे, त्यांचे हात नखे याची निगा राखणे, शृंगार करणे आणि स्त्रिया त्यांचे चेहरे रंगवितात आणि त्यांचे केस कापतात आणि ते लहान तोकडे कपडे परिधान करतात आणि पुरुषांना पूल खोल्यामध्ये जाणे आवडते आणि धूम्रपान करणे आणि लहान घाणेरडे विनोद करणे आवडते. आणि तरीही मंडळीशी जोडलेले आहेत ते कधीही या गोष्टीवर विजय मिळवू शकले नाही. एसाव ही नाही, परंतु तरीही धार्मिक होण्यासाठी त्याला या बौद्धिक संकल्पनेत जुळवून घ्यावे लागते. तशा प्रकारे आजची मंडळी करीत आहे. आपण एक संघटना बनवूया, आपण आपल्याला एकत्रित ठेवूया, आपण एक कुळ बनवू किंवा एक गट किंवा त्यासारखे काही बनवूया. आणि अशाच प्रकारे आजची मंडळी चालत आहे. आत्मिक आणि दैहिक तशीच आहे. ती बदलली नाही आणि कधीही बदलणार नाही. देवाची पवित्रता, परमेश्वर देव असल्या कारणाने स्वतःला प्रकट करतो. जर तेथे पापी नसता तर तेथे कधीही तो कधीही एक तारणारा बनला नसता. परंतु तो सुरुवातीलाच एक तारणारा होता, म्हणून तेथे कोणीही नाश पावले नव्हते. आणि त्याचा स्वतःचा गुणधर्म एक तारणारा म्हणून एका पाप्याला प्रक्षेपित करतो. तेथे असे काहीतरी असले पाहिजे जे वाचले गेले पाहिजे. तेथे कोणीतरी वाचले जाण्यासाठी प्रथम कोणीतरी हरवले पाहिजे. आणि त्याचे नीतिमत्व आणि त्याचे पवित्रपण, जर तेथे कोणी आजारी व्यक्तीच नसता तर तो कधीच एक आरोग्यदाता म्हणून आला नसता. परंतु सुरुवातीपासून आणि सुरुवातीहून तो सुरुवाती अगोदर होता, तो आरोग्यदाता होता. जेव्हा तेथे कोणीही आजारी नव्हता म्हणजे त्याने आजारी माणसाला प्रक्षेपित केले की त्याने त्यांना बरे करावे, त्याला आरोग्यदाता बनवावे. त्याच पवित्र अयमांतून तारण आले, शाप आले, त्याच आई वडिलांतून याकोब प्रक्षेपित झाला, एसाव प्रक्षेपित झाला. समजले? तो परमेश्वर आहे, तो त्याची योजना बदलू शकत नाही. त्यांना तसेच चालावे लागते. सारी सृष्टी त्यात सहकार्य करील, तिला करावे लागेल. मला काय म्हणायचे आहे ते तुम्ही समजत आहात? त्यात हालचाल होत आहे. तेथे काहीतरी हरवले पाहिजे, काहीतरी वाचले जावे म्हणून. आणि जर तेथे असे काही नसते तो त्याचे त्याला तारणारा बनवते, लोंढा लोंढ्याला बोलावतो. ज्याप्रमाणे एक लहान मुलगा, ज्याविषयी मी नेहमी बोलतो, पेन्सिल मधला खोड रबर खात असे आणि सायकल चालवित असे, त्याला गंधकाची गरज होती. आणि जोपर्यंत त्याच्यात असे काहीतरी होते जे त्याला गंधकाविषयी फार तीव्र इच्छा होती, तेथे कुठेतरी प्रथम गंधक असला पाहिजे. तेथे गंधक असला पाहिजे. त्याच्यामध्ये ती तीव्र इच्छा असणे अगोदर आणि ते गंधक त्याला प्रक्षेपित करतो, तेव्हा तो गंधकाकडे जातो. तशाच प्रकारे देव एक तारणारा आहे आणि तेथे काहीतरी हरवले पाहिजे जे त्याने मिळवावे, त्याला एक तारणारा बनवण्यासाठी. हे सर्व तो करीत आहे. देव खेळत आहे. सर्व गोष्टी ज्या त्याच्यात होत्या त्या एक प्रचारकामध्ये नव्हत्या, एका मंडळीत नव्हत्या, एका संघटनेत नव्हत्या, परंतु देवात होत्या. यासाठी की निवड परिपूर्ण ठरावी. समजले? ते त्याच्यामध्ये आहे. होय, ते लुथरन. आणि नंतर आपण आणखी एक विभक्त होणे पाहतो. ते आब्राहम आणि लोट होते. ते भाऊबंद होते, परंतु लोट दैहिक विचारांचा होता. तो नेहमी मोठ्या गोष्टींच्या मागे असे. असे काही खोट्या दिमाखासह एका माकडासारखे, जसे मी म्हणतो, तो नेहमी तेजस्वी गोष्टींकडे जाऊ पाहतो. त्या आत्म्याने आजही लोकांना सोडले नाही. ते त्याकडे पोहोचतील. ते शहराकडे जातात आणि ते अशा लहान झोपडीकडे येणार नाहीत. समजले? त्यांना या शहरात सर्वोत्कृष्ट चर्च हवे आहे. फार विद्वान पाळक, जेथे चांगले वस्त्र परिधान केलेले लोक जातात, जेथे महापौर जातो, तेथे आजही एसावाचा आत्मा आहे. सुरुवातीस खरोखरीच त्यांच्याकडे ज्येष्ठत्वाचा हक्क होता. ते स्वतःला मंडळी म्हणत होते, परंतु ते तो गमावून बसले कारण त्यांनी तो तुच्छ लेखला. तुम्ही त्यांना असे लोक म्हणू शकत नाही जे त्यांच्या गुडघ्यावर जातात, देवाकडे रडतात व याचना करतात आणि बाहेर जातात आणि आरोग्य सभा भरवतात आणि जगाच्या छळापुढे उभे राहतात, पवित्र आत्मा मिळतो आणि ते तसे करणार नाही, ते तो तुच्छ लेखतात. ते त्यांना म्हणतात देवड्या लोकांचा समूह. जे बायबल सांगते तेच ते करतात, तेच ते करतात, कारण हा त्यांचा स्वभाव आहे. तो एक स्वभाव आहे जसा एक कावळा आणि एक कबूतर, दोन स्वभाव. त्यांची तीव्र इच्छा असते तेच ते असतात. ते दुसऱ्यांकडे कधीच पाहणार नाहीत, कारण त्यांचा जन्म ते पाहण्यासाठी झालेलाच नाही. आणि दुसरा, तुम्ही त्याला दूर ठेवू शकत नाही, कारण ही देवाची निवड आहे. तो एक आत्मिक पुरुष किंवा एक आत्मिक स्त्री बनण्यासाठी जन्माला आले आहेत. काहीतरी त्याच्यामध्ये आहे जे त्यासाठी त्याला बोलावते. होय, मी आशा करीतो की अशा ठिकाणी आलो आहोत जेथे आपण मला काय म्हणायचे आहे तुम्ही समजत आहात. आता ते ठळकपणे दाखविण्याद्वारे, आता अब्राहम लक्षात घ्या, जोपर्यंत ते एकत्र होते, दैहिक मंडळी आणि आत्मिक मंडळी, त्यांना कधीच आशीर्वाद मिळाला नाही. याकोबाला कधीच आशीर्वाद मिळाला नाही जोपर्यंत तो एसावापासून विभक्त झाला नव्हता. आणि अब्राहमाला कधीच आशीर्वाद मिळाला नाही जोपर्यंत तो लोटापासून वेगळा होत नाही. लोटाची स्वतःची लहान प्रार्थना सभा त्याच्या मंडळीत होत असे, त्याचे पुत्र व कन्या आणि त्यांना शिकवित होता, परंतु तो असे जीवन जगला. जोपर्यंत जेव्हा तो त्यांना अंत समयाविषयी सांगत होता ते त्याच्यावर हसले. तीच गोष्ट आज आहे. तुम्ही दैवी आरोग्य आणि देवाचे सामर्थ्य आणि अशा गोष्टी बोलता, ते त्यावर हसतात. तोच आत्मा आहे. ते दोन महान आत्मे आहेत. धार्मिक रीतीने जग त्यांच्या मुठीत आहे. विश्वासी आणि अविश्वासी, विश्वासी आणि ढोंगी विश्वासी, एक दुसऱ्याची नकल करीतो. आता जेव्हा अब्राहमाने स्वतःला विभक्त केले, तुम्ही येशूकडे लक्ष दिले का? त्याच्या आगमना दुसऱ्या आगमनाविषयी बोलताना त्याने म्हटले, जसे नोहाच्या दिवसात होते, ते खात होते, पीत होते, लग्न करून देत होते आणि लग्न करून घेत होते. परंतु जेव्हा तो लोटाच्या दिवसाविषयी बोलला, त्याने त्याविषयी कधीच काही सांगितले नाही. जसे लोटाच्या दिवसात ते प्रकटीकरणासाठी आहे. लोटाच्या दिवसात काय झाले ते पाहूया. लोट तेथे सदोमात होता, तेथे व्यवस्थित स्थिर स्थावर झाला होता. बौद्धिक रीतीने शहरांतील एक मोठा व्यक्ती बनला होता. एक न्यायाधीश प्रवेशद्वाराच्या आत बसत असे आणि लोकांचा न्याय करीत असे. त्याची पत्नी त्या शहरांच्या सर्व संस्थांची सभासद होती आणि त्याच्या मुली आणि त्यांच्यातील सर्वांनी ख्यातनाम व्यक्ती, विद्वान, उच्च शिक्षित, हुशार, थट्टेखोर व्यक्तींशी लग्न केले होते. आणि अब्राहम एका ओक झाडाच्या खाली तंबूत राहत असे. परंतु एक दिवस दोघांकडे भेट झाली आणि तेथे एक विद्वान प्रचारक गेला आणि प्रचार केला आणि त्यांना बाहेर बोलावले. पहा, संदेशाकडे पहा, बाहेर या, त्याने लोटाला म्हटले. आणि त्याला कधीच बाहेर बोलावले गेले नसते तर तेथे अब्राहमाची दया नसती. म्हटले, जर मला 50 पुरुष आढळले तू त्यांची गय करणार नाहीस काय? मला 30 पुरुष सापडले तर? जर मला 10 सापडले तर? जितके तो जाऊ शकला आणि त्याला 10 देखील सापडले नाही. आश्चर्य नाही. जसे नोहाच्या दिवसात होते, लक्षात ठेवा, नोहा हा मंडळीचे दर्शक नव्हता, अनोख होता. तो महासंकटाच्या काळांतून गेला नाही, परंतु महासंकट येण्याआधी तो बदलला गेला. अनोख घरी गेला, तो महासंकटाच्या काळांतून गेला नाही, नोहा त्यामधून गेला. आता नीट लक्ष द्या. जेव्हा आपण यामध्ये जात आहोत, पहा कोणत्या प्रकारचे चिन्ह अब्राहम आणि त्याच्या कुटुंबाकडे आहे. त्यांच्याकडे दैवी चिन्ह आहे. अब्राहम, त्याला कसे कळले की तो अब्राहम होता? तुझी पत्नी सारा कुठे आहे? त्याला कसे कळले तो विवाहित होता किंवा त्याला एक पत्नी सारा आहे? ती तंबूत आहे. आता एक मनुष्य तेथे बसलेला आहे, मांस खात आहे, दूध पीत आहे आणि सफीट भाकरी खात आहे. तुझी बायको सारा कुठे आहे? त्याला ती गोष्ट कशी कळली? त्याला ते कसे कळले? त्याचा विचार करा. तुम्ही म्हणता तुम्ही आत्मिक लोक, हे तुमच्यामध्ये जाऊ द्या. त्याला ते कसे कळले? जेव्हा तो एक अनोळखी असल्यासारखी कृती करीत होता, त्याच्या वस्त्रांवर धूळ होती. आणि जेव्हा अब्राहम म्हणाला ते पहा डेऱ्यात आहे तुझ्या मागे, आणि त्याने म्हटले मी पुरुषवाचक सर्वनाम, मी हा मनुष्य देव स्वतःला देहात प्रकट करीत आहे. देव अब्राहमाने त्याला एलोहिम म्हटले. मी तुझकडे परत येईन, मी माझे अभिवचन पाळेन आणि पुढल्या वसंत ऋतूत मी खात्रीने तुझकडे परत येईन आणि तुला मुलगा होईल ज्याविषयी मी तुला सांगितले आहे. आणि अब्राहम 100 वर्षाचा, सारा 90 वर्षाची, आणि सारा डेऱ्यात चार लहान तंबू होते, मागे मुख्य डेऱ्यात बसली होती, पडद्या मागे ती ऐकत होती. तिने ते ऐकले आणि सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? तरुण विवाहितांसारखे ओ हे कसे होऊ शकते? आणि ती हसली. त्याची पाठ तंबूकडे होती. त्याने म्हटले, ती का हसली? होय भावा, तेथे तू आहेस. दैहिक मंडळीकडे पहा, ज्यांना सुवार्ता प्रचार केली जात आहे, ह्या काळचे बिली ग्राहम, आणि ते तेथे प्रचार करीत आहेत. त्यांतून बाहेर निघा. परंतु ते आले का? नाही, पार पार पारच थोडे. अब्राहमाच्या समूहाला पहा, बाहेर बोलावलेले. आता लक्ष द्या, आणि त्याने त्याला हे चिन्ह दिले, आणि त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्या समोरून निघून गेले. ओ, असे सदैव निवडलेल्यांचे विभक्त होणे आहे. आता हे दोन आत्मे मी घाई करीत आहे, घाई करीत आहे यासाठी की तुम्ही त्या ठिकाणी यावे जिथे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. हे दोन समूह एकत्रित जोडले गेले आहेत. या सर्व युगांमधून अगदी सुरुवातीपासून दैहिक मंडळी, आत्मिक मंडळी, ते जुन्या करारात होते, ते नवीन करारात होते, आणि ते आजही आहे. आता जवळजवळ 2000 वर्षापूर्वी ते आले आणि ते मनुष्यामध्ये आले. त्यांतील एक येशू ख्रिस्त, दुसरा यहुदा इस्करियोत. आता येशू त्याचे आगमन, त्याचे दुसरे आगमन याबरोबर जोडत आहे. हे दोन आत्मे खूप वेगळे असतील जे ते मागे होते. आता येथेच मी तुम्हाला तुमची गौरवाची वस्त्रे घालू इच्छितो. हे दोन आत्मे वेगळे असतील, कारण सैतान आला आणि त्या मनुष्यामध्ये राहिला जो एक मंडळीचा सदस्य होता. यहुदा इस्करियोत दैहिक मंडळीत राहतो आणि सदैव तो मंडळीचा एक मित्र होता. परंतु आत आला आणि फसवले, किंवा विचार करीत होता की तो त्याच्या भावाला फसवीत आहे. तो आला आणि त्यांच्यातील एक होता, ज्यांनी देवाच्या चांगल्या गोष्टींची रुची घेतली, आत्म्यामध्ये चालला तसेच दिसत होते. बाहेर गेला आणि सुवार्तेचा प्रचार केला आणि भूते घालवली. परंतु त्याच्यामध्ये खोल सर्व समय तो यहुदा होता. सुरुवातीपासून बायबल म्हणते तो नाशाचा पुत्र म्हणून जन्मला होता. आता लक्षात ठेवा, तेथे मागे दैहिक मंडळी होती, एसाव, परुशी आणि सदुकी. परंतु पहा, हा मनुष्य स्वतःविषयी विचार करतो. तो थोडा वेळ या संदेशाबरोबर चालेल, परंतु त्यांची इच्छा नव्हती की तो पूर्णपणे अनुसरावा. ते आत्मे पहा, येशूने म्हटले ते इतके सत्याच्या जवळ असतील, ते निवडलेल्यांनाही फसवतील. निवडलेले जर तुम्ही याकडे लक्ष द्याल, साधेल तर, परंतु ते शक्य होणार नाही. पहा, ते फसवतील. आता लक्ष द्या, फक्त दैहिक मंडळी नव्हे, एक तेथे होती नेहमीच दैहिक मंडळी, एसाव समूह. आता आपल्याकडे यहुदा समूह आहे जो फार फसवा आहे, खूप अधिक फसवा आहे, थेट आशीर्वादाच्या हाती येतो. अगदी इब्रीकरांस पत्र 6:10 प्रमाणे त्याने कसे म्हटले, ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली आणि या सर्व गोष्टी केल्या, आणि जेव्हा जर त्यांना सत्याचे ज्ञान प्राप्त झाले आणि ते जर जाणून बुजून पतित झाले तर बुद्धी पुरस्सर. हे काय आहे? कराराचे रक्त अपवित्र मानले, ज्याद्वारे ते पवित्र झाले होते, एक अपवित्र गोष्ट. मला तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या. येथे हे आहे, येथे एक मनुष्य आहे, तो एक चांगला मनुष्य आहे, तो बोलावलेला आहे. त्याला त्याच्या अंतकरणात वाटते की त्याला एक सेवक बनण्याची इच्छा आहे. ठीक आहे, त्याने येशूला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारले आहे. तो एक चांगला मनुष्य आहे, कोणीही त्याच्या विरुद्ध काहीच बोलू शकत नाही. काही काळानंतर पवित्रीकरणाचा विषय, त्या मनुष्यामध्ये वासना येऊ लागली. जेव्हा तो स्त्रियांकडे बघे, हे त्याच्यामध्ये आहे, समजले. आणि तेव्हा दुसरी गोष्ट, जो धूम्रपान करायला लागेल आणि त्याला धूम्रपान करण्याची इच्छा झाली. कदाचित त्याला जुगार खेळावा वाटेल, कदाचित त्याला आणखी काही वाईट गोष्ट करायला वाटेल. त्याला माहित आहे त्याने या गोष्टी करू नये, म्हणून तो म्हणतो, हे परमेश्वरा, येशूचे रक्त मला लाव आणि मला पवित्र कर. आणि तो पवित्र झाला. तो ओरडू शकतो, प्रभूची स्तुती करू शकतो, काही गोष्टी करतो, बाहेर जातो आणि गोष्टी करतो. लक्षात ठेवा, येशूने म्हटले, त्या दिवशी असे लोक असतील, पुष्कळ जण येतील आणि म्हणतील, प्रभू, मी भविष्यवाणी प्रचार केला नाही काय? मी तुझ्या नावाने भूते काढली नाहीत काय? येशूने म्हटले, अहो अनाचार करणाऱ्यांनो, मला तुमची ओळख नव्हती. पहा, तेथे ते आहे. आता याकडे लक्ष द्या. आपण शेकडो, दशलक्ष केस करण्यासाठी सुवार्तेच्या तीक्ष्ण धारेकडे येत आहोत. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून सांदेव मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. हालेलुया. परमेश्वरा ते आर पार जाऊ दे. मनांतील विचारांचे परीक्षक आहे, तीच सुवार्ता आहे. देवाचे सामर्थ्य, देवाचे वचन प्रकट करणे हेच शुभवर्तमान आहे. तुम्ही म्हणता बायबल म्हणते तेच देवाचे वचन आहे, तर वचन प्रकट करणे हेच शुभवर्तमान आहे. शुभवर्तमान आपल्याकडे वक्तृत्वाच्या श्रेष्ठतेने आले नाही, परंतु आत्मा व सामर्थ्य याचे निदर्शक. म्हणून सामर्थ्य प्रकट करण्यासाठी, शुभवर्तमान जिवंत करण्यासाठी आली. जेव्हा मी भारतात गेलो, मेथडिस्ट मंडळीचा आर्च बिशप बाहेर आला, म्हणाला भाऊ ब्रॅनम, आम्हाला मिशनरी विषयी काही जाणून घ्यायचे नाही, आम्हाला तुमच्यापेक्षा बायबल विषयी अधिक ज्ञान आहे. म्हणाला आम्ही एक मंडळी होतो आणि तुमचे राष्ट्र अस्तित्वात येण्याच्या 2000 वर्षे आधी स्थिर स्थावर होतो, ते बरोबर आहे. परंतु म्हटले आम्ही ऐकतो की परमेश्वराने तुला भेट दिली आणि एक बक्षीस आणले की त्याने हे बायबल जिवंत केले. म्हणाला त्यातच आम्हाला कुतूहल आहे. होय माझ्या देवा, पहा तो मनुष्य एक पुत्र होता, नातून होता, जसे दाविदाने म्हटले. समजले, आम्हाला जाणून घ्यायचे आहे हे खरे आहे का. मी म्हटले खचितच हे खरे आहे. येशू ख्रिस्त हा काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. आता त्याच्याकडे लक्ष द्या. दैहिक मंडळी आत्मिक मंडळीचा छळ करीत आहे. आता मला आढळते की यहुदा एक भाऊ असण्याचे ढोंग करीत होता आणि मग पुढे जाऊन शेवटी अंत येणार आहे. आता या तरुण प्रचारकाकडे पहा, तो त्या स्थितीत आला. तो म्हणाला प्रभू, मी स्त्रियांकडे पाहत होतो, मी ते करायला नको होते. मी तुला माहित आहे जगांतील गोष्टी करीत होतो, मी ते करायला नको होते. मी माझे पैसे घोड्याच्या शर्यतेवर खर्च करीत होतो, मी ते करायला नको होते. मी प्रत्येक रात्री चित्रपटास जात होतो, मी ते करायला नको होते. मी अश्लील फोटो आणि अशा गोष्टी पाहण्यात आनंद भोगला. माझ्या खोलीत पीन आहेत, मी ते करायला नको होते. त्या जगाच्या गोष्टी आहेत. प्रभू मला पवित्र कर. आणि प्रभू म्हणाला ठीक आहे, मी ते करीन. त्याने येशू ख्रिस्ताचे रक्त लावले आणि त्याला पवित्र केले. मग जेव्हा त्याने ते केले, एके दिवशी तो जात होता आणि त्याने काहीतरी ऐकले. तो जवळ गेला आणि ऐकले. त्याने पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याविषयी ऐकले, आत्म्याने भरणे. मग त्याने त्यामध्ये पाहिले, ओ माझ्या देवा, ते किती अद्भुत आहे. परंतु ते माझी सेवकाई नष्ट करी जर मी त्याविषयी प्रचार केला. त्यामुळे माझी आई मला घरांतून घालवून देईल. जर मी त्यात गेलो तर ते मला मंडळींतून काढून टाकतील. होय मी त्यापेक्षा त्यापासून दूर जाईन, परंतु मला त्यांतून पाहू दे. होय ते सत्य आहे बायबल. तर काही प्रसिद्ध सेवक सारखा जग प्रसिद्ध अलीकडे एक मनुष्य जो मज बरोबर प्युटोरिको मध्ये होता, त्याच्या गुडघ्यावर अन्य भाषेत बोलताना लंडन इंग्लंड येथे आढळला. एक शक्तिशाली मनुष्य, आजच्या जगातील महान सुवार्तिकांपैकी एक. आणि हा मनुष्य त्याचा भाऊ येथे मज बरोबर असतो. एक आत्म्याने भरलेला मनुष्य त्याच्याकडे गेला आणि म्हणाला अरे भावा हेच ते आहे. त्याने म्हटले मला ते ठाऊक आहे, परंतु पहा मला तुला काही सांगू दे. त्याने म्हटले आता प्रचार कर, याचा प्रचार कर, हाच समय आहे. तुझ्या प्रभावाने तू जगाला हलवू शकतो. त्याने म्हटले नाही, मी ते प्रचार करू शकत नाही. पहा ही मंडळी मला काढून टाकेल. मी ते प्रचार करू शकत नाही, मी ते करू शकत नाही. अरे भावा, मिळाले असता, एकदा पवित्रीकरण झाले असता आणि सत्याचे ज्ञान मिळाल्यावर त्यात पाहिल्यानंतर कळले की ते सत्य आहे आणि त्यापासून वळतो, ते देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळतात आणि त्याचा उघड अपमान करीतात, सुवार्तेची लाज धरतात. पॉल म्हणतो मला येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण ती ज्याचे तारण होत आहे त्यासाठी देवाचे सामर्थ्य आहे. ते देवाचे सामर्थ्य आहे जे त्याच्या मंडळीत कार्य करीत आहे. परंतु ते म्हणाले मी ते करू शकत नाही. हा मनुष्य म्हणाला त्यांना मी पेंटिकॉस्टल वाटलो, त्यांनी मला केले. त्याने म्हटले माझी प्रतिष्ठा धुळीस मिळेल. अरे भावा, माझी प्रतिष्ठा काहीच नाही, मी त्याच्याविषयी विचार करतो. त्याची प्रतिष्ठा ती महत्वाची आहे. परंतु पहा किती जवळ ते आले. तुम्हाला माहित आहे त्यांनी कराराचे रक्त अपवित्र लेखले, ज्याद्वारे त्याचे पवित्रीकरण झाले होते. ती गोष्ट जिने त्याला पवित्र केले आणि जगापासून वेगळे केले आणि त्याला येथे आणण्याचा प्रयत्न करीत होती. आणि तेव्हा त्याने त्याकडे पाहिले आणि त्याचे ज्ञान घेतले. त्यापासून पतित होणे त्याच्या पापासाठी पुन्हा यज्ञ व्हायचा राहिला नाही. बायबल तसे म्हणते. तर न्यायाची आणि विरोध्यास गिळंकृत करी अशा अग्नीच्या भडक्याचे घास्तिक, कारण सूड घेणे मजकडे आहे असे प्रभू म्हणतो. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरण दंड होता. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते? होय, पहा आपण कुठे आहोत. येशूने म्हटले सावध असा. पहा यहुदा कसा होता, तो त्यांच्या समवेत होता, तो एसाव होता. या युगात त्याने अधिक केले, तो फसवा ढोंगी होता. या युगासाठी अधिक केले. येथे तो पुन्हा शेवटपर्यंत आला. येशूचा भाऊ एक ढोंगी भाऊ, परंतु त्याच्या अंतकरणात तो सदैव दैहिक मंडळी बरोबरच होता, कारण तेथेच त्याने येशूला विकले. त्याने येशूला विकले त्याचा ज्येष्ठत्वाचा अधिकार, जसे एसावने त्या जीवनासाठी केली. त्याने त्याचा ज्येष्ठत्वाचा अधिकार 30 चांदींच्या नाण्यासाठी विकला. तिथे एक पुरुष आणि स्त्रियांनी आज त्यांचे आत्मिक ज्येष्ठत्व काही प्रसिद्धीसाठी, काही जगाच्या लहान गोष्टींसाठी ज्यावर तुम्ही कधीच विजय मिळवला नाही. काही स्त्रिया शृंगार करतात आणि केस कापतात, तोकडे कपडे परिधान करतात. पुरुष त्यांचे घाणेरडे विनोद आणि धूम्रपान, काही जगिक गोष्टी. जर तुम्ही जग आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करता तर देवाची प्रीती तुमच्यामध्ये नाही. बायबल म्हणते, मला तुम्हाला दुखवायचे नाही, परंतु आपण अंतिम समयात आहोत. आपण येत आहोत. आता आपण आता त्या शिडीकडे लवकरच येत आहोत. पहा ती कशी आहे. ते करतात. ते पूर्व नियुक्ती आहेत. ते कदाचित ढोंगी असतील आणि त्याचबरोबर गोड आणि नम्र पण असतील, अगदी जवळ जसे ख्रिस्ती, अगदी जवळ की ते निवडलेल्यांनाही फसवतील, परंतु त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. एक स्त्री लहान विजार घातलेली कधीच एका ख्रिस्ती स्त्रीसारखी मला दिसत नाही. बायबल म्हणते एका स्त्रीने तिचे केस कातरणे ही एक पापयुक्त आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. फक्त एका स्त्रीने बायबल मध्ये तिचा चेहरा रंगविला आहे, ती इजबेल होती. पुरुषांविषयी कसे, तुम्ही पुरुष, एक स्त्री पुरुष असली पाहिजे आणि तुमच्या पत्नीला तुम्ही ते करू देता जेव्हा देव तुम्हाला त्यासाठी जबाबदार ठरवील, पुरुषाला नाही. दैहिक होय, मी तेथे जाईन आणि त्या मंडळीत जाईन. तुम्ही त्याचा विचार करा, ते अगदी तसेच आहे जसे वचन म्हणते ते करतील, आणि ते अगदी तसेच आहे जे त्यांनी केले आणि तेच ते करतील. तडजोड. कोणीतरी म्हटले बिली, जर तू ते थांबवले नाहीस तू सर्वांना घालवून देशील. तेथे एक गोष्ट आहे जी जाणार नाही, तो पवित्र आत्मा, कारण तो त्याचे वचन आहे. आणि खरा नियोजित विश्वासी निघून जाणार नाही, कारण हे त्याच्या जीवासाठी अन्न आहे. तो त्यावर प्रेम करतो. कुठलीही गोष्ट त्याला यापासून दूर ठेवणार नाही. तो काहीही करील जसा याकोब, परंतु त्याला ते ज्येष्ठत्व हवे आहे. तो तेथे उभा राहील. मी परवा करीत नाही जर त्यासाठी त्याचे प्रत्येक मित्र सोडावे लागतील, जर त्याची नोकरी गमवावी लागेल, जर त्याला त्याच्या मंडळीचे सदस्यत्व सोडावे लागेल, जर त्याला सर्वाची किंमत चुकवावी लागेल, तरीही तो ते पकडून राहील, कारण त्याला काही करता येत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी आहे जे त्याला पुढे चालवत ठेवतो. लोंढा लोंढ्याला बोलावी, होय तेथे तुम्ही आहात, त्याच्यामध्ये काहीतरी आहे. पहा तुम्ही बायबल मध्ये पाहू इच्छिता आणि तेथे या उत्पत्तीमध्ये जा आणि पहा याची उत्पत्ती कुठे झाली, ते कुठून आले आहे. सर्व आत्मे आणि हालचाली आज उत्पत्तीकडे जात आहे, तेच आपण केले आहे. या गोष्टी ज्या तुम्ही पाहत आहात त्या सिद्ध करण्यासाठी मित्रांनो त्या विसरू नका, तुमच्या डोक्यावरून जाऊ देऊ नका, त्या तुमच्यामध्ये भिल्ल्या जाऊ देत. त्या देवाच्या गोष्टी आहेत, त्या डोक्यापर्यंत येतील. आणि येशूने भविष्यवाणी केली त्या गोष्टी अंतिम दिवसात पुन्हा तुमच्या डोक्यात येतील आणि या बाजूला असतील. देवाचे शिक्के आणि पशुची छाप, दोन आत्मिक आत्मे एकत्र कार्य करीत आहेत. आता तुम्हाला माहित आहे का की देवाचा शिक्का हा ज्येष्ठत्व आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. इफिसकरास पत्र 4:3 वचन म्हणते देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाले आहात. जेव्हा ते नवीन जन्म पावले ते पवित्र आत्म्याने भरले गेले. पवित्र आत्मा हा नवीन जन्म आहे, आपल्याला ते ठाऊक आहे. तुम्ही आत्म्याने जन्म पावलेले आहात, मी त्याचा स्वीकार करीन. परंतु तुम्ही जोपर्यंत जन्म पावलेले आहात, तेथे एक बाळ आईच्या गर्भात असते, त्याच्यामध्ये एक प्रकारचे जीवन असते. ते जीवन असते आणि ते छोटेसे, त्या लहान पेशी त्याच्या शरीरामध्ये फिरत आणि लाथ मारीत आणि त्या प्रकारे उड्या मारित असतात, परंतु जेव्हा ते जन्माला येते त्याच्याकडे अशा प्रकारे, आणि मग ते किंचाळते, एक जिवंत जीव बनतो. आणि एक लहान मूल मंडळीत जाऊ शकते आणि म्हणते, होय मी मंडळीमध्ये विश्वास ठेवतो, मी जाईन, मी हे करीन, आणि मी चांगले करू इच्छितो, मला चांगले करायचे आहे. परंतु त्यासाठी कसली गरज आहे, तर ती शुभ वर्तमानाच्या थापेची, त्याला जागे करण्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी किंचाळण्याची, आणि पवित्र आत्मा त्यामध्ये आरोळी मारतो. ह्यापूर्वी जशी आरोळी मारली नव्हती तेव्हा ते एक नवी उत्पत्ती होते, ते आत्म्याने जन्म पावते, मग वाढण्यास, हालचाल करण्यास सुरुवात होती, आणि मग देवामध्ये त्याचे अस्तित्व तयार होते. पहा, अगदी एका बाळासारखे, जन्माला येणाऱ्या बाळासारखे त्याचे अस्तित्व जगात असते. मग जर हे पृथ्वीवरील गृहरूपी मंडप मोडले, आपल्याकडे एक आहे जे वाट पाहत आहे. पहा, अगदी त्याचप्रमाणे जसे नैसर्गिक शरीर पुढे येते, तेथे एक आत्मिक शरीर त्याचा स्वीकार करण्यासाठी असते जेव्हा ते आईच्या उदरांतून टाकले जाते, आणि जेव्हा ते आईकडून पृथ्वीवरून टाकले जाते, जे तिच्या गर्भात असते ते कण्णत वेदना भोगीत आहे. हे परमेश्वरा, कण्णत वेदना भोगीत, वृद्ध होत आणि आजार आणि सर्व काही त्यात आहे, आणि त्याच्या आतील आत्मा त्या नदी पलीकडे असलेल्या भूमीला शोधत आहे. तो कण्णत आहे, फिरत आहे, उड्या मारत आहे. होय महाशय, कारण तेथे एक जीवन आहे जे अनंत कालचे जीवन आहे. ते त्या शरीरात आहे ज्याला मरावे लागणार आहे. आणि कधी जसे आई नैसर्गिक शरीर टाकते आणि आत्मिक शरीर घेते, पृथ्वी टाकेल, नैसर्गिक शरीर टाकले जाईल, आणि दैहिक शरीर किंवा गौरवी शरीर ते पकडील पलीकडे. जर हे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले जाईल, आपल्यासाठी एक वाट पाहत आहे. हेच कारण आहे तुम्ही जगाच्या गोष्टी विसरता, त्या तुमच्यासाठी मृत आहेत, तेथे आत्मा आहे. आता लक्ष द्या, जेव्हा आम्ही पुढे जात आहोत, ते दोन आत्मे, पवित्र आत्मा हा नवीन जन्म आहे, आपल्याला ते ठाऊक आहे, ते देवाच्या आत्म्याने पुन्हा जन्मने आहे. तशाच प्रकारे तुमचा जन्म झाला आहे आत्म्याद्वारे, आत्म्याने जन्म झाला आहे, तोच नवीन जन्म आहे. ठीक आहे, तुम्ही आत्म्याद्वारे जन्म पावलेले आहात. तर मग जेव्हा तुम्ही आत्म्याने जन्म पावता, तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाता. ठीक आहे, तर मग जेव्हा हे दोन पृथ्वीवर आहेत, दैहिक आणि आत्मिक, मी हे पाहिले आहे. आता संपवत असता मी अधिक जवळ येऊ इच्छितो काही मिनिटे सांगण्या अगोदर. दैहिक किंवा आत्मिक दोघांपैकी एक. आता माझी आशा आहे की प्रत्येक जण हे समजत आहे. आता तुम्ही जितके होईल तितके शांत आणि आदरणीय असा. आता तुम्ही हे कधी पाहिले आहे का? आज तुम्ही हे आपल्या मंडळीत पाहता, अगदी समूहामध्ये जेथून आपण आपल्याला वेगळे केले आहे आणि संघटना केले आहे, आणि आपण हे सर्व पाहिले आहे. आणि तुम्ही पाहिले एक मनुष्य एखादे वचन घेतो, आणि भावा तो मनुष्य ते वचन घेऊ शकतो आणि त्यास नव्याने जगू शकतो, जसे जगतो, जसे ते बायबलमध्ये अभिवचन दिले आहे. आणि दुसरा मनुष्य त्याला ते करताना पाहतो आणि तो तेथे येईल आणि ते करण्याचा प्रयत्न करील आणि असफल होईल. मला आशा आहे की तुम्ही आता वाचत आहात. तो असफल होईल का? त्या वचनाने त्याला प्रेरित केले नाही, तो फक्त त्याची नकल करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो कोणासारखी नकल करण्याचा प्रयत्न करीत आहे? तो नव्हता. बरे, कदाचित तो मनुष्याने पाठविलेला असेल, कदाचित कोणी मनुष्य म्हणाला तुम्ही ती गोष्ट करू शकता. जसे येशूने म्हटले ते अशा प्रकारे असेल. बायबल त्याची भविष्यवाणी करते अंतिम दिवसात. जसे यांडेस व याब्रेस यांनी मोशेला अडवले, तेथे मोशे उभा होता आणि तेथे याब्रेस उभा होता, आणि मोशेने त्याची काठी फेकली आणि तिचा एक साप झाला. का? फारोने म्हटले, याब्रेस येथे ये, तुलाही ती गोष्ट करता येईल, आणि त्याने केले. पहा, परंतु काय घडले? तेव्हा मोशेच्या काठीने त्याची काठी गिळून टाकली. पहा, ते प्रकट केले गेले. त्याची काठी कुठे होती? अगदी अति संवेदनशील समज. ही काही या आध्यात्मिक वादासारखी आहे. हे त्या काही मंडळांसारखे आहे जे देहावर विश्वास ठेवतात. तो मार्ग, त्या गोष्टी ते म्हणतात का, ते तर दुसऱ्या दिवसांसाठी होते, ते पूर्णतः बाहेर आहेत. परंतु पहा, हा आत्मा अंतिम दिवसात खऱ्या आत्म्याची नक्कल करणार आहे. समजले? तेथेच जेथे तुमची समस्या चालू होते. अगदी त्या खऱ्या सारख्या. पहा, परंतु तो ते प्रकट करू शकत नाही, तो ते पकडू शकत नाही, तो ते टिकवू शकत नाही. अरे देवा, लोक येतात आणि म्हणतात माझ्याकडे ही पवित्र आत्मा आहे. पहा, ते कशा प्रकारे जगतात. ते एका संजीवनापासून दुसऱ्या संजीवनापर्यंत टिकत नाही, एका सभेपासून दुसऱ्या सभेपर्यंत टिकत नाही, ते प्रकट केले आहे, परंतु ते त्यांच्याकडे नाही. जर एक मनुष्य देवाच्या आत्म्याने जन्मलेला आहे किंवा एक स्त्री त्यांच्यामध्ये त्या आत्म्याची फळे आहेत, ते देवाला भिवून चालतात, ते जीवन जगतात, समजले, ते स्वतःला जगाच्या गोष्टींपासून दूर ठेवतात. देव त्यांच्यामधून फिरतो आणि स्वतःला प्रकट करतो आणि सिद्ध करतो की देव त्यांच्यामध्ये कार्य करीत आहे. दुसरा त्याची नकल करतो, समजले, नक्कल हेच खाली फार काळापासून चालत आले आहे, नक्कल करीत आहे. इश्माईल आणि इसहाकाकडे पहा आणि ते सर्व पहा नक्कल करीत आहेत. मोशे संदेष्टा आणि बलाम संदेष्टाकडे पहा, समजले, पहा ते कसे करीत आले. यहुदाकडे पहा आणि येशूकडे पहा. आणि येशूने भविष्यवाणी केली की हा पवित्र आत्मा अंतिम दिवसात देवाचा शिक्का असेल. आता पशुची छाप काय असेल? देवाचा शिक्का नाकारणे आहे का? कारण ज्या सर्वांकडे देवाचा शिक्का नाही त्यांच्याकडे पशुची छाप आहे. आणि जर या दोन आत्मिक खुना आहेत, त्यांतील एक देवाचा खरा शिक्का आहे, दुसरा स्वमत त्याग आहे. तुम्ही ते पाहू शकता का? जुन्या करारातील या खुनेकडे पाहूया. तेव्हा तुतारी वाजवली जात असे. योबेल वर्ष प्रत्येक काही वर्षानंतर ते गुलाम मुक्त केले जात, कारण तुतारीचा नाद झाला. आता प्रत्येक जण जे मुक्त होऊ इच्छित आहेत ते जाऊ शकतात, परंतु त्यांच्यातील काही जण ते गुलाम राहणे पसंत करतात. म्हणून ते त्यांना वेदीजवळ नेत आणि चर्चच्या खांबावर आणि आरीने त्याचे कान टोचतात आणि त्यांना कायमची ती खून दिली जाते. ते त्या धन्याची सेवा सदैव करतात. आणि आज तुम्ही सत्यावर आधारित शुभवर्तमानाचा संदेश ऐकाल. आता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मुक्त होऊ शकता. परमेश्वर तुमच्यासाठी बोलत आहे. परंतु जेव्हा तुम्ही त्या सीमेरेषेपर्यंत तेथे येता आणि त्यावर पाहता आणि सत्याचे ज्ञान घेतात आणि मग त्यापासून वळता, तो तुमच्या कानामध्ये भोग पाडतो आणि तुम्ही नेहमी एक बौद्धिक विश्वासी होता. तुम्ही धार्मिक असता आणि मंडळीत जाता, परंतु पवित्र आत्मा कधीच मिळत नाही. पहा, मग तुम्ही उरलेला तुमचा दिवस त्याची सेवा करता. आता पशुची छाप किंवा देवाचा शिक्का, आणि आपण इतके जवळ आलो आहोत. आता पहा, वचन प्रेरित झालेले पाहिजे. ते ऐकणे, ते ओळखणे आणि त्यावर कृती करणे. कित्येक लोक ऐकतील परंतु ते ओळखणार नाहीत. देव म्हणेल, हा तुझ्यासाठी समय आहे. मला देवविषयक वेडा व्हायचे नाही, मला त्यासारखे व्हायचे नाही. पहा, ते ओळखत नाहीत. आम्ही सभांना जाऊ, महान पवित्र आत्मा खाली येईल. मी त्या दिवशी तेथे बसलो होतो जेव्हा एक दृष्टांत माझ्या पुढे आला आणि तीच भविष्यवाणी केली. मी म्हणालो, तेथे एक तरुण पुरुष आला, येथे ये. त्या सेवकाला म्हणाला, तुला हृदयाचे दुखणे आहे आणि तू शोधत आहेस. होय, ते अगदी बरोबर आहे. पहा, ती स्त्री तेथे येत आहे. येथे ये, तुझ्या स्तनावर गाठ आहे आणि ती डाव्या स्तनावर आहे आणि तू अगदी वाईट स्थितीत आहे आणि तू एक पापी आहे. हे खरे आहे. ते पुरुष येथे सभोवती पाहत बसले होते. प्रचारक आणि सर्व म्हणाले, हो, चला सभेला जाऊ, पवित्र आत्म्याला सभेमधून जाताना पाहू आणि हृदयातील गुप्त गोष्टी सांगू. तशा गोष्टी, म्हणाला, अद्भुत मला वाटते. होय, पाहिले हो भावा, समजले, ते दुसऱ्या बाजूला आहे. तेथे काहीतरी घडले. स्त्रिया तसेच करीत राहतील, त्याच गोष्टी करत राहतील. पुरुष मागे जातील जसे एक डुक्कर चिखलाकडे लोळण्यासाठी आणि एक कुत्रा त्याच्या ओकीकडे परततो. तसेच तुम्हाला समजत नाही का? आता मी बोलत आहे. पहा मित्रा, तर मग तुम्हाला कळले पाहिजे तुम्ही कोणत्या स्थितीत आहात. हेच कारण आहे की ह्या टेप मी म्हणालो फक्त मंडळीसाठी, समजले, फक्त मंडळी. जर तुम्ही प्रकाशांतून अंधारांतून प्रकाशाकडे बोलावले आहात, मृत्यूंतून जीवनाकडे, औपचारिक आणि ख्रिस्ताच्या बौद्धिक संकल्पनेकडून एका नवीन जन्माच्या अनुभवाकडे, आणि तुमचे जीवन पारखत की जगाच्या गोष्टी वेगळ्या कराव्या आणि तुम्ही ख्रिस्तासाठी उभे राहावे परवा न करता, तेव्हा काहीतरी घडते. समजले, तेथे तुमच्यामध्ये काहीतरी आहे भुकेलेले आणि फिरणारे जसे ते याकोबामध्ये होते. समजले, तुम्ही देवाबरोबर झोंबी करता, त्यानंतर तुमची चाल बदलते. तुमच्यामध्ये काहीतरी वेगळे आहे, तुमचे परिवर्तन झाले आहे. आता त्याच्याकडे आहे ते करण्याआधी ते तुम्हाला प्रेरित करते. मी पर्वा करीत नाही. मी इथे उभा राहू शकतो आणि प्रचार करू शकतो जोपर्यंत माझे किती केस पडायचे आहेत, माझे खांदे वाकेपर्यंत आणि मी 90 वर्षाचा होईपर्यंत. तुम्ही रोज ऐकता. जोपर्यंत देव तुमच्यामध्ये प्रज्वलित करीत नाही, तुम्ही त्याच रूपात आहात. 2 दिवसांपासून मी यावर अभ्यास आणि प्रार्थना करीत आहे. समजले, मी म्हणालो, प्रभू, मी हे मंडळीला सांगू का? कोणीतरी बोलले, सांग, समय जवळ आला आहे, ते सांग. मला वाटते तो मला लवकरच ओढून घेणार आहे. म्हणून मी ते तुम्हाला कळवू इच्छितो. माझ्याकडे कोणीही मनुष्य येऊ शकत नाही. येशूने म्हटले, प्रथम पित्याने आकर्षिल्याशिवाय होय. मला ठाऊक आहे तुम्ही म्हणाल तुमच्याकडे परमेश्वर आणि अब्राहम आहे तुमचा पिता, परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचा पिता सैतान आहे. येशूने म्हटले, धार्मिक पुरुष, याजक आणि थोर पुरुष, तुम्ही सैतानाचे आहात, तुमचा पिता. समजले? आत्म्याच्या फळाकडे पहा. आता पहा, ते तुमच्यामध्ये प्रज्वलित झाले पाहिजे. मी नोहाला असे सांगताना कल्पना करू शकत नाही. तुम्हाला ठाऊक आहे काय, तेथे कोणी एके दिवशी कदाचित पाऊस पडेल म्हणून मी बाहेर जातो आणि माझ्यासाठी एक तारू बांधतो. जर पाऊस पडला तर मी तारू मध्ये जाईन आणि त्यास पुढे जाईन आणि मला कसलाही त्रास होणार नाही, कारण मी तारू मध्ये जाणार आणि पुढे जाईन. तुम्ही कल्पना करू शकता? नाही नाही, ते तसे नव्हते. जर ते तसे असते, हो निवडलेले हे आता ऐको, जर ते तसे असते जेव्हा पहिला थट्टा करणारा तेथे आला, जसे बायबल म्हणते तेथे होते, त्याची थट्टा केली, त्याने त्याची हातोडी खाली ठेवली असती आणि निघून गेला असता, जसे आज मनुष्य करतात. त्याची सुरुवात येशू बरोबर ही झाली आणि जेव्हा ते त्याच्यावर पाहत सत्य पाहत ते त्याला पाठ फिरवीत, ते त्यापुढे उभे राहू शकत नव्हते. जसे एक सुप्रसिद्ध सुवार्तिकाने म्हटले, ते माझी सेवकाई नष्ट करून टाकी, मी त्या सेवकाईची पर्वा करीत नाही जी पवित्र आत्मा नष्ट करी, ती नष्ट झालीच पाहिजे. आता परंतु पहा, तो अहंकार आहे, इतका मनुष्य, इतका व्यक्ती. आता यामध्ये पाहूया, नोहा बाहेर होता आणि त्याने ऐकले आणि त्याने ओळखले आणि त्याने कृती केली की ते ही थट्टा करणारे काय येईना. त्याने तारू बांधले. नोहा, तू देवविषय गोष्टीत वेडा आहेस, मला काहीच फरक पडत नाही. बांधत राहिला. त्याने ऐकले होते, त्याने त्याला देव म्हणून ओळखले होते, त्याने त्याची शास्त्र लेखाद्वारे पारख केली आणि ते तसे होते. त्याने पर्वा न करता तारू बांधले. काय तुम्ही कल्पना करू शकता? काय तुम्ही याची कल्पना करू शकता की मोशे त्याच्या मिस्राच्या मार्गावर एके दिवशी निघाला आणि त्याची पत्नी सिपोरा हिस म्हणाला, सिपोरा तुला माहित आहे की मी काही माझे व्याकरण नीट केले आहे, मी माझे गणित थोडे व्यवस्थित केले आहे, माझे भूमिती आणि माझ्या इतर गोष्टी आणि माझे शिक्षण, कारण मी इतक्या काळापासून बकऱ्या चारत आहे, मी त्यांतील काही गोष्टींचा सराव केला आहे. मी मिस्रात एक चूक केली, मला वाटते मी तेथे जाईन आणि ती सुधारीन, मला वाटते मी खाली जावे. नाही, पहिली लाट त्याच्या विरुद्ध आली, तो तेथेच पडला असता. त्याने काय केले? तो ते सर्व विसरला. ते काही त्याला भूमिती आणि त्याच्या सर्व बौद्धिक गोष्टी, त्यामुळेच तो समस्येत पडला होता. तेच आहे ज्यामुळे मंडळी आज समस्येत आहे. तेथे खूप शिक्षित प्रचारक आहेत ज्यांचा जन्म आत्म्याने झाला नाही. पुरुष आणि स्त्रियांना सामर्थ्य आणि येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान या विषयीच्या प्रचाराऐवजी बौद्धिक भाषणे ऐकण्यास आवडतात. तेच आहे ज्यामुळे आज आपण समस्येत आहोत. आम्हाला आता शाळा आणि शिक्षणाची प्रचार करणं गरज नाही, आपल्याला देवाने बोलावलेल्या पुरुषांची जे पवित्र आत्म्याने भरलेले आहे त्यांची गरज आहे आणि मनुष्याने बनविलेल्या कोणा संप्रदायाच्या दैवी ज्ञानाची गरज नाही. आपल्याला देवाने बोलावलेले मनुष्य हवेत. मोशे बकऱ्या चारित होता, स्थिर स्थावर झाला होता आणि विसरला होता. त्याला कळले की त्याची बुद्धी असफल झाली होती. त्याला कळले होते की त्याच्या शिक्षणाने त्याला असफल केले होते. तो शेरडे मेंढरे होता, परंतु त्याने ऐकले, हो मोशे तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. त्याने ते ऐकले. ते काय होते? देवदूताची वाणी त्याच्याशी शास्त्र लेखाप्रमाणे बोलत होती. त्याने अब्राहम त्याचा पिता यास अभिवचन दिले होते, मी माझ्या लोकांची भेट घेईन, ते 400 वर्ष तेथे राहतील आणि मी माझ्या सामर्थ्य हाताने त्यांना बाहेर काढीन. त्याने ओळखले की ते देवाचे अभिवचन पूर्ण होत होते. मला येथे एक मिनिट थांबू द्या, हे तुम्हाला समजू दे, कारण तुम्ही समजत आहात की आज मी तुमच्याशी काय बोलत आहे. देवाचे वचन तुमच्या पुढे प्रकट केले जात आहे आणि तुम्हाला ते समजत नाही. सदोम आणि गमोराची आठवण करा. अंतिम दिवसासाठी ख्रिस्ताचे अभिवचन आठवा. मोशेने ते ओळखले, तो शास्त्रलेख होता, ते एक अभिवचन होते. त्याने ऐकले, त्याने ओळखले, त्याच्यामध्ये कोणी आला, भावा तो जाऊ शकतो तर मग ते कर. त्याने ते केले. तो खाली जाऊ शकला असता आणि प्रत्येक फारोला थांबू शकला असता. त्याच्या इच्छेप्रमाणे तो कोणतीही पिढा बोलवू शकला असता. जेव्हा तो तांबडा समुद्र उघडू शकला असता, कारण त्याने ऐकले होते, त्याने ओळखले होते, तो देवाच्या वतीने कृती करीत होता. मी तुझा देव होईन, तू माझा संदेष्टा होशील, त्याने म्हटले. आणि त्याने म्हटले मी ते करू शकत नाही. त्याने म्हटले बरे, तर तू देव हो आणि अहरोन तुझा संदेष्टा होईल, तुला गेलेच पाहिजे कसे करून. तो कधीच बोलला नाही, बरे मला खाली जावे लागेल आणि सर्व गोष्टी नीट कराव्या लागतील. काय तुम्ही एलियाला कर्मेल डोंगरावर पाहू शकता? म्हणाला तुला ठाऊक आहे ही भूमी भीषण पापी आहे, कदाचित मला तेथे जावे लागेल आणि अहाबाला सांगावे लागेल, त्याला त्याची लाज वाटली पाहिजे. कदाचित मला तेथे डोंगरावर जावे लागेल आणि बसावे लागेल आणि उपवास करावा लागेल जोपर्यंत ते लोक कंटाळतील आणि मला तेथे मरेपर्यंत उपाशी पाहून थकतील. नाही नाही, ते तसे नव्हते, परंतु त्यांनी ऐकले आणि त्याने ओळखले आणि त्याने कृती केली. मी कांबळ्या साधने केली आहे, ते तुला अन्न पुरवतील, करीत ओहळा नजीक रहा. जेव्हा ती वेळ आली, जेव्हा बाल आणि परमेश्वर याच्या निर्णयाची, त्याने म्हटले जा तुमची अर्पण आणा, तुम्हाला जे करायचे आहे ते करा आणि तुमच्या देवांना बोलवा. जेव्हा त्यांनी स्वतःला घाव केले आणि खूप मांस आणले आणि नाचू बागडू लागले, मोठमोठ्याने हाका मारू लागले, त्याने म्हटले मोठ्याने पुकारा, देवस्तो तो विचारांत गडून गेला असेल, तो एकांतात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, तुम्हाला हे ठाऊक आहे? त्याने म्हटले मी यहोवाचा विश्वासी आहे, म्हणून मी हे कसेही करू शकतो. होय नाही, तुम्ही त्याची नकल करू नका. नाही, तुम्ही कधीही एलिया होण्याचा प्रयत्न करू नका जोपर्यंत देव तुम्हाला त्यासाठी बोलावित नाही. होय महाशय, मी यहोवा देवाचा सेवक आहे. तेथे त्यांचे 700 होते, परंतु त्यांच्यातील कोणीही ते करण्याचे धाडस केले नाही. मग जेव्हा त्याने घोरा कापला आणि त्यावर पाणी ओतले, त्याने म्हटले परमेश्वरा, मी या सर्व गोष्टी तुझ्या आज्ञेने केलेल्या आहेत. पहा, दुसऱ्या कोणी हा प्रयत्न केला असता तर तो पूर्णता असफल ठरला असता. तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. पवित्र आत्मा या गोष्टी आणतो आणि तुम्हाला प्रकट करतो. हीच आज गोष्ट आहे. तुम्ही वेदीपुढे जाऊ शकत नाही आणि म्हणत नाही हालेलुया हालेलुया प्रभू मला पवित्र आत्मा पाहिजे हालेलुया हालेलुया. नाही, परंतु बंधू भगिनी, जेव्हा पवित्र आत्म्याने ते वचन तुम्हाला प्रेरित केले, तुम्हाला ते मिळते. तुम्ही तुमची जागा सोडण्या अगोदर तुमच्यामध्ये काहीतरी जळते. प्रचारकाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही की हे कर आणि ते कर. जुनी पाणी गळून पडतील आणि नवीन पाणी येतील. ते तुला प्रेरित झाले आहे. तुम्ही त्या प्रचारकावर रागवत नाही जेव्हा तो बायबल मधून तुम्हाला सत्याचा प्रचार करतो. तुम्हाला ते आवडेल, ते पोहोचाल, ते तुमच्या जीवासाठी अन्न आहे. येशूने त्याच्याविषयी म्हटले मला जे करावेसे वाटते ते मी करीत नाही. माझ्यामध्ये पुत्र स्वतः काही करू शकत नाही जोपर्यंत तो ते पित्याला करताना पाहत नाही. ती वचने तो स्वतः इमॅन्युएल होता, तो येशू पृथ्वीवरील देव होता, तो एक देह होता ज्यात देव राहत होता, तो तंबू होता ज्यात परमेश्वर राहत होता. आमेन. परंतु त्या सर्वात कुमारीपासून जन्मलेला देवाचा पुत्र होता इमॅन्युएल. त्या आत्म्याच्या पूर्णतेमध्ये त्याच्याकडे अमाप आत्मा होता आणि तरीही त्याच्या स्वतःच्या शरीरात तो म्हणतो मी काहीही करीत नाही जोपर्यंत पिता ते मला दाखवित नाही. त्याला ते करण्यासाठी प्रेरित करतो. सैतान म्हणाला या धोंड्याच्या भाकरी कर आणि एक चमत्कार कर, मला पाहू दे तुला करताना. त्याने म्हटले असा शास्त्रलेख आहे, मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही माझ्या देवा. परंतु जेव्हा लोक भुकेले होते, त्याने 5 भाकरे आणि 2 लहान मासे घेतले आणि 5,000 खाऊ घातले. होय हालेलुया. तुम्ही समजत आहात मला काय म्हणायचे आहे. तुम्ही नकल करण्याचा प्रयत्न करू नका. पेंटिकॉस्ट लोकांबरोबर तीच समस्या आहे. आज मंडळी बरोबर ही तीच समस्या आहे. तिथे कित्येक जण आहे जे पवित्र आत्मा असल्याची नकल करतात. तिथे कित्येक जण आहेत जे दैवी आरोग्य मिळाल्याची नकल करण्याचा प्रयत्न करतात. तिथे पुष्कळ जण आहेत जे प्रभूच्या वेगवेगळ्या गोष्टींची नकल करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तसे करू शकत नाही. त्या गोष्टी निवडीद्वारे देवाच्या पाचरणाद्वारे येतात. तुम्हाला मातेच्या उदरांतून त्यासह पाठवलेले आहे. दाने आणि वरदाने पश्चातापा विना मिळतात. अरे माझ्या देवा, ते खरे आहे. तुम्ही तुम्हाला ते बनवू शकत नाही जे तुम्ही नाहीत. परंतु जर देवाने तुला बोलावलेले आहे, या जगातील सर्वात धन्यवादित मनुष्य हो, कारण त्याने तुला बोलावले आहे, मग ते तुझ्यासाठी वास्तव बनते. जर माझ्याकडे वेळ असता तर मी त्या खारीबद्दल बोललो असतो जी त्या दिवशी माझ्याकडे वळली. मी असे यापूर्वी कधीच पाहिले नाही आणि मी ते करू शकलो नसतो. हेटी तेथे माझ्याकडे पाहत बसला होता. ते कसे काय घडू शकते? तो ते करू शकला नसता, परंतु तो प्रेरित झाला होता, प्रज्वलित झाला होता. शब्द बोलला गेला आणि ते तसे केले गेले. हालेलुया. पॉल काय तुम्ही त्याला बोलताना कल्पना करू शकता? मी या समुद्रावर 14 दिवस आणि रात्री होतो आणि तारे नव्हते, चंद्र किंवा सूर्य किंवा काहीच नव्हते. ओळखा, मी वर जाईन आणि त्यांना सांगेन, हिम्मत धर, कारण परमेश्वर कसेही करून आमची काळजी घेईल. होय, देव तशा प्रकारे कार्य करीत नाही. देव तसे करीत नाही. तुझा विश्वास योग्य आहे भावा, तुझा विश्वास आहे, परंतु जोपर्यंत ती गोष्ट तुला प्रेरित करते. ओ, येथे एक लाल दिवा तेथे टांगलेला आहे आणि जर मी पाहतो, मी म्हणतो, मी माझा पाय प्रवेगक वर ठेवतो. माझ्याकडे एक गाडी आहे, मी त्या प्रकाशा पलीकडे 120 मैल ताशी जाऊ शकतो. ते खरे आहे, माझ्या पायाखाली असलेली शक्ती मी अनुभवू शकतो, परंतु तू थांबणे पसंत करतो. जोपर्यंत जा असे चिन्ह दिसत नाही. हालेलुया. तुम्हाला समजत आहे माझा काय अर्थ आहे? जेव्हा ते जा असे चिन्ह येते, मग ठीक आहे. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला प्रेरित करते आणि देव त्याची ओळख देतो, जशी त्याने पूर्वी केले होते, ठीक आहे. परंतु जोपर्यंत तो ते करतो, आपल्याकडे असा समुदाय आहे जो यहुदा सारखा नकल करणारा, बरोबर चालणारा, म्हणणारा, मी त्यांच्या सारखाच आहे, मी सुद्धा एक ख्रिस्ती आहे. ओ, तुम्हाला आठवते का स्कीवाचे पुत्र स्कीवा बाहेर गेले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला शपथ घालतो, तुम्हाला शपथ घालतो ज्या येशूची पॉल घोषणा करतो, बाहेर या. त्याने म्हटले, पॉलला मी ओळखतो व येशूला मी ओळखतो, पण तुम्ही कोण आहात? तो समय येत आहे जेव्हा खरे आणि खोटे प्रकट केले जाईल. ते ख्रिस्ती लोकांत आज दाखवले आहे, ते आज मंडळीत दाखवले आहे, ते आज लोकांमध्ये दाखवले जात आहे. मी तुम्हाला फार वेळेपासून थांबवले आहे. माझी इच्छा आहे की तुम्हाला हे समजावे. पौलाने कधीच म्हटले नाही, मी विश्वास करतो, मी वर जाईन आणि म्हणेन हिम्मत धरा. नाही, त्याने काय केले? त्याने एका देवदूताचे ऐकले. त्याला ठाऊक होते की हा तोच दूत आहे जो त्याच्याशी सदैव बोलला आहे. त्याने ओळखले आणि त्याने कृती केली. वर गेला आणि म्हणाला, धैर्य धरा, कारण देवाचा दूत ज्याचा मी सेवक आहे गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. या तारवांतील धैर्य धरा, जा, तुमचे अन्न सेवन करा, सर्व काही व्यवस्थित आहे. आमीन. जेव्हा ते तुम्हाला प्रेरित होते, जेव्हा देव ते व्यवस्थित करतो. मी येथे कुठेतरी एक शेरा केलेला आहे, मी लिहिलेला आहे, येथे तो आहे. हा, आपण सर्व गोष्टींच्या शेवटास आलो आहोत. संपविताना मला हे अशा प्रकारे मांडू दे, मी आशा करीतो की देवाने तुम्हाला काही गोष्टी प्रकट केल्या आहेत. पहा, सर्व गोष्टींचा शेवट आला आहे. कोणीतरी त्या रात्री विचारले, मला वाटते ते भाऊ फ्रेड स्वातमन होते, आम्हाला विचारण्यात आले की अंतिम समय किती जवळ आहे. भाऊ देमस शेकेरियनने तो दृष्टांत पाहिला होता जो प्रकट झाला आणि 5 दिवसानंतर तसाच घडला. त्याने त्याच्या बुटांमधून त्याला बाहेर टाकले. त्याने मला फोन केला, तो म्हणाला, जोसेफ कसा आहे? मी म्हटले, व्यवस्थित आहे. म्हटले, तो दृष्टांत पाहतो का? मी म्हटले, होय. त्याने मला डेव्हिड विषयी, भाऊ वूडच्या मुलाविषयी सांगितले, जेथे तो मोटरसायकल वरून पडला होता. ते घडण्याच्या 3-4 दिवस अगोदर सांगितले होते. अगदी तंतोतंत त्याने म्हटले, तुम्हाला ठाऊक आहे या गोष्टी कुटुंबात घडतात. मी म्हटले, नीतीच्या किंवा वाईट दोघांपैकी एक त्या कुटुंबात असतात. आणि आम्ही त्याविषयी बोलत होतो आणि ते फ्रेड माझ्याशी बोलला, भाऊ ब्रॅनम, हे कुठून आले? मी म्हणालो, पहा फ्रेड, आपण हे निसर्गाद्वारे समजूया. देव त्याच्या सृष्टीत कार्य करतो. पहा, लक्ष द्या, काय घडते? सूर्य पूर्वेला उगवतो. सगळ्यात प्राचीन संस्कृती आपल्याकडे आहे ती चीन आहे. आहा, आपण सर्व ते जाणतो. सर्वात प्राचीन संस्कृती चीन आहे, ठीक आहे. संस्कृती पश्चिमेकडे जात आहे. आणि आता जर तुम्ही पश्चिम किनारा सोडला तर तुम्ही कुठे जाल? सरळ पलीकडे, चीनकडे जाता. अगदी बरोबर, आपण अंतिम समयात आहोत. बायबल सांगते, संदेष्ट म्हणतो, तेथे एक दिवस येईल, ती रात्र किंवा दिवस असणार नाही जेव्हा सूर्य असणार नाही, परंतु संध्याकाळच्या वेळी तो अगदी संपण्याच्या अगोदर पुन्हा तेथे प्रकाश असेल. तसाच येशूने म्हटले, तेथे आगोटीचा व वळवाचा पाऊस असेल आणि आगोटीचा पाऊस दोन्ही निर्माण करेल. आगोटीचा आणि वळवाचा पाऊस, त्याच मोसमात आपण अंतिम समयात आहोत. येथे पहा, तुम्हाला मला दाखवू द्या, राजकारण संपुष्टात आले आहे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता? आज मला काही दाखवा. हे राष्ट्र जगातील सर्वात वाईट आहे, भ्रष्टाचारासाठी, अपवित्रतेसाठी. त्या रात्रीचे कुरियर जनरल वर्तमानपत्र कोणी वाचले? लुईसविल येथे जेव्हा त्या सर्व स्त्रिया, प्रत्येक राष्ट्रांतून निवडलेल्या देशांतील सर्वात सुंदर स्त्री, आणि त्यांना मिस युनिव्हर्स म्हणून उभी करतात, सगळ्यांनी केले, परंतु रशिया आणि क्रुश्चेव कडे पाठविले आणि त्याला विचारले का नाही. त्याने म्हटले, रशिया त्यांच्या स्त्रियांचे कपडे काढीत नाही की त्यांनी पुरुषांपुढे चालावी. एक असंस्कृत, नास्तिक, अपवित्र राष्ट्र आपल्याला दूषण देत आहे. जे आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणतो म्हणते, रशिया त्यांच्या स्त्रियांचे कपडे उतरवून त्यांना असे चालण्यास लावत नाही आणि तुम्ही रशियामध्ये कधीच तोकड्या विजार किंवा असे कपडे पाहत नाही. ते अपवित्र आहेत आणि आपण ते स्वतःला ख्रिस्ती मानवतो. यात आश्चर्य नाही. बायबल म्हणते सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत आणि मी कोणाला ज्ञान शिकवतो आणि थानतुट्या बालकास काय, कारण नियमावर नियम, कानूवर कानू. तो त्रांच्या परभाषेत तो या लोकांशी बोलेल. ही विश्रांती आहे, तरी ते ऐकेना. आपल्याकडे आपल्या स्वतःच्या बौद्धिक संकल्पना आहेत. ओ, हे किती चांगले आहे की सारा दिवस त्यावर टेकून राहणे. राजकारण भ्रष्ट झाले आहे. लोकशाही, प्रजासत्ताक आणि सर्व खाली पडले आहेत. ते काय आहे? हा अप्रामाणिकांचा समूह आहे. प्रत्येक मनुष्य त्यावर काम करीत आहे जो नवीन जन्म पावलेला नाही, जो सैतानाचा आहे. सैतान म्हणाला, जगातील प्रत्येक राज्य माझे आहे आणि येशूने कधीच त्याच्याशी वादविवाद केला नाही. हे जग सैतानाद्वारे नियंत्रित केले जात आहे आणि प्रत्येक मनुष्य जो त्या सरकारकरिता काम करीत आहे, जर तो एक ख्रिस्ती नसला तर तो त्या सैतानाचा आहे आणि सैतानाकरिता काम करीत आहे. ही राष्ट्र येशू ख्रिस्ताच्या पायावर पडतील जेव्हा तो येईल. तेथे सहस्त्र शतवादीचे राज्य असेल. आज येथे पहा, ते आज काय करीत आहेत. माझ्याकडे पाहत आहेत की मी काही पैसे ख्रिस्ती लोकांकरिता द्यावे आणि मला 20 वर्षे राज्य जेलमध्ये पाठवू इच्छितात. धार्मिक हालचाली चालविण्यासाठी पैसे दिल्याबद्दल आणि मद्य आणि बियर आणि धूम्रपान यावर लाखो डॉलर्स वर्षाला खर्च केले जातात की देशाला भ्रष्ट करावे. आणि मी जो नीतिमत्वाचा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहे, येशू ख्रिस्ताच्या दरवाजामध्ये उभा राहून आणि मला त्यासाठी तुरुंगात पाठवतात आणि तशा प्रकारच्या गोष्टी ज्या वाईट आहेत, हीन, चलाक, ज्ञानाच्या आणि त्या दूरदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अनुमती देतात, या जगाला भ्रष्ट करीत आहेत. स्त्रियांना कुत्र्यांकडे पाठवतात. आतापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठे शाप आणि त्यांना ते मिळत आहे. ते मला तुरुंगात शुभवर्तमान प्रचार करण्यासाठी पाठवतात. काही डॉलर्स घेऊन शुभवर्तमान प्रचार करण्यासाठी ते लोक मला शुभवर्तमान प्रचार करण्यासाठी देतात. मी श्रीमंत नाही आणि मी ते करू शकत नाही, परंतु तरीही त्यांची इच्छा आहे की मला तुरुंगात पाठवावे, मला 2 वर्षे ठेवावे आणि परीक्षेतून जावे. होय, किती खालची पातळी, किती ओंगळ. देवा, दया कर. मी गोष्ट सांगेन, कदाचित हा देवाचा मार्ग असेल. तो अनुभव पाठविण्याआधी तुम्हाला काहीतरी चुकीचे करावे लागेल. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला त्याच अभिषिक्ताला स्पर्श करावा लागेल त्या शास्त्रलेखाप्रमाणे. माझ्या अभिषिक्ताला शिवू नको, ते बरोबर आहे. म्हणून जर ते तसे घ्यावे लागते न्याय आणण्यासाठी, जसे दानिलाच्या दिवसात किंवा कुठेतरी ते घडले, तसे येऊ द्या. मी तुझा सेवक आहे प्रभू, ते बरोबर आहे. होय, राजकारण खालच्या दर्जाला गेले आहे. राष्ट्र भ्रष्ट झाले आहे. ठीक आहे, पहा, ते सैनिकांना तोकड्या विजार घालणार आहे. अरे देवा, राजकारण युद्ध, राजकारण संपुष्टात आले आहे. हुकुमशहा चुकीचे आहेत, राजकारण चुकीचे आहे. ते त्या दैवी राजाबरोबर का राहिले नाही जो त्यांना देवाने दिला होता. दावीद इंग्लंडच्या राजाने म्हटले, जेव्हा या लोकशाहीची स्थापना झाली, म्हणाला, आता हे ठीक आहे, परंतु अशी वेळ येईल, त्याने म्हटले, ती काहीच नसणार. तेथे सर्व जहाजे असतील आणि नांगर नसणार. आणि त्याचे बरोबर आहे. मनाला राजकारणी साबणाच्या पेट्यांवर, प्रत्येक कोपऱ्यांवर उभे आहेत. सर्व प्रकारच्या कुटील गोष्टी ज्या सरकारला भ्रष्ट बनवतात. आणि तो मनुष्य खरा होता, अगदी तसेच घडत आहे. एक मनुष्य तेथे जाऊ शकतो आणि आत जातो आणि पिऊन झिंकतो आणि त्याला हवे ते फाडून टाकतो आणि तेथे खाली जातो. तो सर्वांना ओळखतो, त्याला कोणी काही बोलत नाही. एक गरीब मनुष्य किंवा असा कोणी ज्याला कोणीच ओळखत नाही, तो तसे करण्याचा प्रयत्न करू दे आणि त्यांना तुरुंगात पाठवले जाते. भ्रष्टाचार, अश्लीलता, हीनता, त्यांच्यातील 40% समलिंगी आहेत. त्यावर विचार करा. पुन्हा सदोम आणि गमोरा, तो असा समूह आहे, धार्मिक समजणारा. मी आश्चर्य करीतो की पुढे काय होईल जेव्हा पुढचा अध्यक्ष येईल. देवाने आपल्याला एक चांगला देवभिरू मनुष्य दिला आहे, व्हाईट आयसनहॉवर. आणि आता मी पहा पुढची गोष्ट काय होते. आणि आपल्याला कदाचित पुढच्या वेळी उंदीर मिळेल निश्चित, परंतु तेथे एक येत आहे, एक फारो जो योसेफला ओळखत नाही. ते लक्षात ठेवा. मी त्याकडे एका सेकंदात येत आहे. राजकारण भ्रष्ट झाले आहे, आपल्याला ते ठाऊक आहे. युद्ध संपायला आले आहे. होय, त्यांनी एकदा दगड एकमेकावर फेकले, एकमेकांना डोक्यावर दगडाने मारले. त्यांनी धनुष्य आणि बाण गोळींतून सोडले. मग त्यांच्याकडे रायफली होत्या, नंतर मशीन गन, नंतर 88 जर्मनीमध्ये अशा मोठ्या बंदुकी आपल्याकडे आहेत. नंतर त्यांनी हात बॉम्ब आणि विषारू वायू सोडली, परंतु आता त्यांच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे. युद्ध अंतिम स्थितीत आहे, प्रत्येक राष्ट्राकडे ते आहेत. तर तुम्ही आता काय करणार आहात? अगदी एक लहान राष्ट्र देखील आज बंदुकीचा चाप वाकवील. तेच सर्व त्यांना करायचे आहे आणि ते सर्व वर जातील. युद्ध अंतिम स्थितीत आहे. होय, आमीन. युद्ध अंतिम स्थितीत आहे. राजकारण अंतिम स्थितीत आहे. शिक्षण अंतिम स्थितीत आहे. तरुण गुन्हेगारी अंतिम स्थितीत आहे. मुलांनो, तेथे मुलांसाठी काही आशा नाही. ते वेडे झाले आहेत. तुम्हाला शिक्षण मिळू शकत नाही. तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही आणि मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. तो दुहेरी नरकाचा मुलगा असणार जेव्हा तो शाळेत गेला होता. यापेक्षा शिक्षक त्याला त्याविषयी काही सांगू द्या, तो मारला जाईल. ते एक लहान समूह करतील आणि बाहेर तेथे जातील आणि त्या शिक्षकाला बंदुकीने मारतील. त्याला बाहेर काढील आणि दोरीने त्याला वर बांधतील. आम्ही असे 2000 शिक्षक गमावले. एक मिनिट थांबा. मला वाटते 20,000 शिक्षक. त्यांच्या मागच्या वर्षी मी त्यांना दोष देत नाही. मला ते करायची इच्छा नाही. दोहोंपैकी एक. आता प्रत्येक वेळी त्यांच्याकडे चिन्ह होती. या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण द्या. त्यांना त्याची गरज आहे, परंतु ते सैतानाच्या हातात आहे. सैतानाकडे ते आहेत. आणि हे काही सामान्य नाही की बाहेर जावे आणि तसे करणे आणि फाटक उघडावे आणि एका हॅलोविन रात्री झाडावर टांगणे किंवा काही थोडासा स्वार्थीपणा करणे जशी मुले करतात किंवा शेतकऱ्याची घोडागाडी घेतात व रस्त्यावर ठेवतात तशासारखे नाही. परंतु ते वेडे आहेत. ते अशा गोष्टी करतात ज्या तुमच्यावर गोळ्या झाडतील, तुम्हाला मारतील, तुमचा खून करतील, तुम्हाला विष देतील. काहीही, ही पुढची पिढी आहे. मुलांना जन्म देणे ही संपुष्टात आले आहे. स्त्रीत्व, मातृत्व का? सर्वत्र जन्म नियंत्रण उपाय केले जातात आणि लहान कुत्र्यांनी ती जागा घेतली आहे. नैतिकता, तेथे नैतिकता राहिलेली नाही. स्त्रिया चुकीचा पोशाख करीत आहेत. दूरदर्शन कडून आलेले आहेत सर्व प्रकारची नक्कल, या वाईट हॉलिवूडच्या लोकांची सर्व प्रकारच्या गोष्टी, फॅशन, सर्व गोष्टींचा अंत होण्याच्या समयात आहोत. शिक्षणाचा शेवट होत आहे. राजकारण संपुष्टात आले आहे. युद्ध अंतिम पर्वात आहे. संस्कृतीचा नाश होत आहे. या सर्व गोष्टींचा शेवट होत आहे. माझ्या देवा, तर मग आपण काय करू शकतो? पुढे काय आहे? आपण सर्व गोष्टींच्या शेवटास आलो आहोत. आता मंडळीचं जीवन संपुष्टात होण्याच्या स्थितीत आहे. सामान्य मंडळी आता हे थोडा वेळ टिकेल, परंतु दैहिक मंडळी, एसावाची मंडळी, ती संपुष्टात आली आहे. ती काय करीत आहे? ती मंडळीच्या संघ राज्याच्या अधिपत्याखाली जात आहे, जी शेवटी रोमन वादात सामील होईल. कॅथलिक वादाचा सामना करण्यासाठी किंवा कॅथलिक वादाबरोबर पोप जॉन सर्व मंडळींना परत बोलावित आहे आणि त्या येतील आणि ते त्यांच्यात एकत्र होतील, अगदी तसेच जसे प्रभू परमेश्वर म्हणत आहे. तुम्ही म्हणाल, एक मिनिट थांबा भाऊ ब्रॅनम, तुम्ही विषयापासून दूर जात आहात. जर मी देवाने त्याचे बायबल रेषेबाहेर लिहिले आहे, तुम्हाला अशा स्थितीत मिखाया असले पाहिजे. त्या रात्री मॉरिस सिरेलो मला म्हणाला, ख्रिस्त विरोधक कुठे आहे भाऊ ब्रॅनम? यहुदी ख्रिस्त विरोधक आहेत. मी म्हटले, मॉरिस, आणि तू एक यहुदी? त्याने म्हटले, ते सर्वात अधिक परमेश्वराचा द्वेष करणारे आहे. मी म्हटले, मॉरिस, असे बोलू नको. मला शास्त्र लेखांतून सांग की ख्रिस्त विरोधक कुठे? यरुशलमे मधून येतो. ख्रिस्त विरोधक रोम मधून येतो, पॅलेस्टाईन मधून नाही. तो म्हणाला, बरे, पहा, ते परमेश्वराचा द्वेष करणारे आहेत. होय, परमेश्वराने असे म्हटले नाही का की त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आहे, यासाठी आम्हाला पाहता यावे? परंतु आमचा दिवस लवकरच संपेल. त्याने म्हटले, ओ भाऊ ब्रॅनम, मी त्याचा कधीच विचार केला नाही. पहा, तेथे तू आहेस. पहा, आपण अंतिम समयात आहोत. हे दैहिक जग, दैहिक मंडळी ही अंतिम समयात आहे. पहा, ती कशी मंडळ्यांच्या संघ राज्याच्या अधिपत्याखाली जात आहे. युनायटेड बंधुजन त्यात गेले आहेत, पेंटिकॉस्टल त्यात गेले आहेत, इतर सर्व त्यांच्यात संघटित झाले आहेत. तुम्हाला खाली पाहत आहेत, ते कनानी एसावाच्या आत्म्याने भरलेले आहेत. खूप धार्मिक, आणि त्यांनी स्वतःला जगाबरोबर संयुक्त केले आहे. आध्यात्मिक समज नाही, ते विजय मिळवू शकले नाही. ते देवाचे निवडलेले नाहीत, बोलावलेले आणि वेगळे केलेले. ओ, जर मी ते त्यात ज्ञात करू शकलो असतो. जेव्हा मी ते थोडेसे ढकलतो, ते त्याकडे पाहत नाहीत. त्यांच्याकडे डोळे आहेत आणि ते समजू शकत नाही. कान आहेत आणि ऐकू शकत नाही. ओ, आपण काय इतके आत्म्यात मंद आहोत? आता हे लक्षपूर्वक ऐका. सर्व काही अंतिम पर्वात आहे आणि आत्मिक मंडळी ही तिच्या अंतिम पर्वात आहे. ती अंतिम समयाकडे येत आहे. ओ परमेश्वरा, मागे पहा, जेव्हा त्याची सुरुवात लुथरन बरोबर झाली, हलवली गेली आत्मिक, मग वेस्ली बरोबर पवित्रीकरणाकडे आली, नंतर पेंटिकॉस्ट बरोबर पवित्र आत्मा, आणि आता अंतिम समयात ख्रिस्ताचा आत्मा मंडळीमध्ये आहे. तो तीच कामे करीत आहे जी त्याने केली अगदी सुरुवातीसारखी. पुन्हा मंडळी आणि ख्रिस्त एकत्र होण्यासाठी तयार आहेत. येशू ख्रिस्ताचे आगमन आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान, आपण अंतिम समयात आहोत. येशूने तसे म्हटले, जसे ते सदोमाच्या दिवसात होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळी होईल. तुम्हाला हे समजत आहे का? दैहिक मंडळीकडे पहा, पहा ते कुठे जात आहे, अधिक अधिक लांब जात आहेत. आत्म्याने भरलेल्या मंडळीकडे पहा, तिच्या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी हलवत आहेत, आत्म्यामध्ये येत आहेत, थोडकेच आहेत, अर्थात आत्म्यामध्ये येत आहेत, परंतु अशा ठिकाणी जात आहेत जिथे पवित्र आत्मा त्यांच्यातून फिरत आहे, तिचा मार्ग तयार करीत आहे, तिच्या प्रभूला स्वीकारण्यासाठी तयार आहे, तिच्या प्रभूला स्वीकारण्यासाठी तयार आहे. आणि जे इतर आहेत ते संघटित होत आहेत, जगात परत जात आहेत, विभागत आहेत, संघराज्यात पुन्हा जात आहेत, एका मोठ्या संघटनेकडे, कॅथलिक वादाच्या अधिपत्याखाली वळत आहेत, आणि तेथे श्वापदासाठी एक मूर्ती बनविली आहे, एक मूर्ती यासारखे काही. मंडळीचा एक संघ कॅथलिक वादाबरोबर स्थापन केला आहे, ते दोघे एकत्र कार्य करतात. या श्वापदाबरोबर किंवा त्याच्या मूर्तीबरोबर कोण युद्ध करील? निश्चितच नाही. आपण यांतून कितीतरी तास जाऊ शकतो. आता तुम्हाला मला हे सांगू द्या आणि मग मी समाप्त करण्याची वेळ होईल. मी तुम्हाला सांगितले होते हे खूप वेळ चालेल. मला इतके बंद करण्यास वाटत आहे. जेव्हा देव या गोष्टी सांगत आहे, म्हणतो त्यांना सांग, त्या सांग, तुम्ही यापुढे शांत राहू नका, त्यांना ते दाखव. जर ते स्वीकारित नाही तर ते रक्त तुझ्या हातावर नाही. हा तो समय आहे, तो समय पुढे जात आहे. जग अंतिम समयात आहे, ते यापुढे उभे राहू शकत नाही. युद्ध संपुष्टात आले आहेत. तुम्हाला आणखी युद्ध होणार नाही. जर युद्ध झाले ते तसे नसणार. पहिला तो बंदुकीचा चाप ओढील. बस राजकारण कुजलेले आहे आणि भ्रष्ट झाले आहे. मंडळीचे जग मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटिकॉस्टल्स आहे. ते चिखलाकडे जाणारी डुकरी, ओकीकडे जाणारे कुत्रे आहेत. ते बरोबर आहे. त्यांच्यातील प्रत्येक जण त्या भ्रष्टतेतून देव बोलावतो. एक मंडळी जी निवडलेली आहे ते अगदी बरोबर आहे. एसाव ते म्हणतात आम्ही ती मंडळी आहोत. मी त्यावर संशय करीत नाही. याकोब एसावाचा सुद्धा पिता होता, ते बरोबर आहे. म्हणून परंतु मला म्हणायचे आहे, इसहाक एसावाचा पिता होता आणि याकोब त्याचा भाऊ त्याच्या बरोबर. परंतु एक ज्येष्ठत्वाला पकडून राहिला, दुसऱ्याने त्याचा द्वेष केला. एकाने ऐकले, ओळखले आणि कृती केली. दुसरा म्हणाला, ओ जोपर्यंत मी मंडळीत जात आहे आणि जे बरोबर आहे ते करीत आहे, त्याने काय फरक पडतो? तुम्ही बरोबर समजलात. आता हे संपवित असताना मी हे सांगतो की एक लक्षपूर्वक गोष्ट खऱ्या मंडळीकडे जगण्यासाठी इतके आहे. होय, खऱ्या मंडळीकरिता हा आनंदाचा समय आहे. खऱ्या मंडळीसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या अंतकरणात जाणता की तुम्ही मरणांतून निघून जीवनात पार गेला आहात, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःकडे पाहता व दिसते तुमचे जीवन पहा आणि पहा की जगाच्या सर्व गोष्टी त्यांतून निघून गेल्या आहेत. तुम्ही नवीन उत्पत्ती झाला आहात. आता संपवताना लक्षपूर्वक ऐका. तुम्ही समजता की तुम्ही पार झालेले आहात. तुमचे जीवन ते सिद्ध करते. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. तुमचा पूर्ण उद्देश ख्रिस्त आहे. तुम्ही त्याची कुठल्याही वेळी वाट पाहत आहात. तुम्ही आत्म्यात चालता. तुम्ही त्याच्यावर प्रीती करीता. तुम्ही त्याला तुमच्यातून कार्य करताना पाहता. तुम्ही काहीही करण्याची इच्छा करीत नाही, परंतु तो ते करतो स्वतःहून. होय, काय समय आहे. हे मला एका कलाकाराचे स्मरण देते जो रोमला गेला एक कलाकार म्हणून शिकण्यासाठी. एक तरुण व्यक्ती, त्यांनी त्याला पाहिले, तो त्या इतर सर्व अमेरिकी मुला आणि मुलींपेक्षा इतका वेगळा होता. आणि त्या कलाकार होण्यासाठी त्या गोष्टी तेथे पार पडल्या. आणि जगाच्या इतर भागांतून हा तरुण उत्कृष्ट होता. तो एक चांगला मनुष्य होता. आणि त्यांनी ते पाहिले, ते मोठ्या मेजवान्या करीत होते आणि ते तेथे जात आणि कसे ते रोम मध्ये करतात ते होईल तितके मद्य पीत होते. मी तेथे स्वतः गेलो आणि त्यांना पाहिले. रस्त्यावर बाहेर जात पुरुष आणि स्त्रिया असे काही करतात. अगदी सार्वजनिक उद्यानात सर्वांसमोर लैंगिक साडे करतात. कोणाकडे ते लक्ष देत नाहीत. इंग्लंड देखील त्यांच्यातील समजले. यासारखी वाईट स्थिती कुठेच नाही. ह्याच गोष्टी येथेही आहेत. अत्यंत वाईट. येथे थोड्या झाकलेले आहेत पोलिसांमुळे वगैरे. आता अगदी भयंकर. परंतु हा तरुण व्यक्ती, त्याने त्याला स्वतःला या सर्वापासून वेगळे ठेवले. जेव्हा ते त्यांच्या मेजवान्यासाठी जात तो त्यांना जाऊ देत असे. परंतु तो एक कलाकार होण्यासाठी शिकत होता. म्हणून एके दिवशी एक वयस्कर काळजीवाहू जो एक ख्रिस्ती होता तो तेथे त्या पुराण वस्तू संग्रहालयाच्या अवतीभवती असे. त्या कला दालनाच्या त्याने म्हटले, मुला आपण थोडे फिरूया, मला तुझ्याशी थोडं बोलायला आवडेल. त्याने म्हटले ठीक आहे. म्हणून ते गेले, एका टेकडीवर चालत गेले आणि दोघांचे हात त्यांच्या मागे होते. टेकडीवर गेले, सूर्य मावळत होता आणि म्हणून त्या वयस्कर मनुष्याने त्या तरुण कलाकाराला म्हटले. त्याने म्हटले, मुला तू एक अमेरिकी आहेस. त्याने म्हटले, मी आहे. त्याने म्हटले, तू येथे तुझे कलेतील शिक्षण घेण्यासाठी आला आहे. मला वाटते तुझ्या जीवनात कलाकाराचे काम करण्याचे तुझे ध्येय आहे. त्याने म्हटले, श्रीमान मी ते करण्याचे योजले आहे. म्हणाला, मला वाटते तू एक ख्रिस्ती आहे. त्याने म्हटले, मी एक ख्रिस्ती आहे. त्याने म्हटले, बरे तेथे आणखी एक गोष्ट आहे, मला तुला विचारायला आवडेल. मी या दुसऱ्यांना विचारले आहे, ते म्हणतात ते देखील ख्रिस्ती आहेत. त्याने म्हटले, असे काय आहे जे तुला वेगळे करते? तुझ्यात काय आहे जे तुला या इतर अमेरिकी मुलींपेक्षा वेगळे ठरवते? आणि या अमेरिकी मुलींपेक्षा तुझ्यामध्ये हे वेगळे काय आहे? आणि तरीही तुम्ही सर्व सांगतात तुम्ही ख्रिस्ती आहात. त्याने म्हटले, श्रीमान तुम्ही त्या सूर्याला मावळताना पाहत आहात? त्याने म्हटले, मी पाहत आहे. त्याने म्हटले, या समुद्रा पलीकडे न्यू इंग्लंडच्या एका राज्यात, त्या राज्याच्या एका शहरात आणि त्या शहराच्या एका घरात एक मुलगी आहे, जिला मी अभिवचन दिले आहे की मी तिच्याशी प्रामाणिक राहीन. त्याने म्हटले, ते सर्व माझ्या मनात आहे, माझे कलेचे शिक्षण घ्यावे आणि पुन्हा त्या मुलीकडे जावे जी माझ्याशी प्रामाणिक राहत आहे. त्याने म्हटले, तशाच प्रकारे मी जगत आहे हे करून. ओ भावा बहिणींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल का आपण जे ते सांगतात त्याची पर्वा करीत नाही? ते काय सांगतात याची मी पर्वा करीत नाही. मी त्या दिवशी ट्रेड बरोबर उभा होतो सन जुआन येथे, प्युर्टो रुको समुद्रापलीकडे पाहत होतो आणि पाहिले की कॉरल रीफ येथून अर्धा मैल बाहेर त्यांच्या बरोबर मोठ्या लाटा उसळत होत्या. त्याने म्हटले, फ्लेमिंगो बागेत चालत आहेत. तसेच मी म्हणालो. त्याने म्हटले, भाऊ ब्रॅनम हे स्वर्गासारखे आहे. मी म्हणालो, भावा परंतु समुद्र तेथे शांत असेल. मी म्हणालो, या समुद्रापलीकडे तेथे एक ठिकाण आहे ज्यास स्वर्ग म्हणतात, तेथे एक आहे ज्यास येशू म्हणतात. या स्वर्गात एके दिवशी त्याने माझी सर्व पापे घेतली आणि मी त्याला अभिवचन दिले. मी त्याच्याशी प्रामाणिक राहीन, मी त्याच गोष्टी करीन ज्या मी कराव्या अशी त्याची इच्छा आहे. हेच कारण आहे की मला त्याच्या सुवार्थेची लाज वाटत नाही. ते तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे ज्यामुळे ख्रिस्ती वेगळे जीवन जगतात. तो वेगळा आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तसे वेगळे जगण्याकरिता. आपण आपली मस्तके काही क्षणासाठी झुकवूया. माझ्या उदास मित्रा, या सकाळी तुमच्याकडे काही वेगळे जगण्याकरिता आहे काय? काही गोष्ट जी तुम्हाला जगाबाहेर आणेल, काहीतरी असे जे तुमच्याकरिता जगापेक्षा अधिक आहे की ख्रिस्ताकरिता जगावे? जर ते तुमच्याकडे नाही तर तुम्ही त्याचा आता का स्वीकार करीत नाही? केवळ मंडळीत जाऊ नका आणि म्हणू नका की मला एक चांगला व्यक्ती बनायचे आहे. तसे करू नका, तुम्हाला एक ख्रिस्ती बनायचे आहे. तुम्ही जर तुमच्या अंतकरणात असे योग्य काहीतरी आहे जे तुम्हाला सांगते तुम्ही योग्य नाही, परंतु माझी इच्छा आहे तुम्ही योग्य बनावे. तुम्हाला नेहमी काही बनण्याची इच्छा असेल जे आता तुम्ही नाही. तुम्हाला हे ठाऊक नाही की देव तुम्हाला बोलावित आहे, त्यावर तुम्ही पाठ फिरवू नका. कारण जर एकदा तुम्हाला प्रकाश मिळाला होता आणि संधी मिळाली होती आणि मागच्या वेळी ती गमावली, तुमच्या पापाकरिता आणखी यज्ञ होणार नाही. एसावा बरोबर येऊ नका, याकोबा बरोबर या, परवा न करता. तुम्हाला त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागेल याची परवा करू नका. जर त्यासाठी तुम्हाला घर सोडावे लागेल, जर त्यासाठी तुम्हाला नोकरी सोडावी लागेल, तुमची पत्नी सोडावी लागेल, जर तुम्हाला तुमची लेकरे सोडावी लागेल, जर त्यासाठी तुम्हाला कितीही किंमत मोजावी लागेल, ज्येष्ठत्व मिळवून घ्या, ते महत्वाचे आहे. आणि जर तुम्ही तशा प्रकारे आज अनुभव करीत असाल या सकाळी आणि तुम्हाला ज्येष्ठत्व हवे असेल, मी तुम्हाला ते देऊ शकत नाही, परमेश्वर देऊ शकतो आणि तोच एक जो तुमच्याशी बोलत आहे. काय तुम्ही तुमचा हात वर कराल, म्हणाल भाऊ ब्रॅनम माझ्यासाठी प्रार्थना करा, ते ज्येष्ठत्व मला हवे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. सगळीकडे पलीकडे ते ज्येष्ठत्व मला पाहिजे. आमच्या स्वर्गीय पित्या, मी तुझे आभार मानतो अति थोर आणि पवित्र देवा, तुझ्या सर्व चांगुलपण आणि दयेबद्दल जी तू मनुष्यांच्या पुत्रांवर आणि कन्येवर केली. आणि आम्ही जाणतो की आपण अंतिम समयात आहोत. कुठलीही गोष्ट अधिक काळ टिकू शकत नाही. आम्ही या कर्जाऊ समयात राहत आहोत जसे नोहाच्या दिवसात होते. देव सहन करीत वाट पाहत होता जेव्हा तारू तयार होत होते, जेव्हा केवळ 8 जीव वाचविण्यात आले. तुम्ही म्हणता तसे मनुष्याचा पुत्र प्रकट होईल. त्या दिवसात होईल. देवाची सहनशीलता कोणाचाही नाश होऊ नये, परंतु सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. आणि आज या इमारतीत तिथे पुरुष आणि स्त्रिया आहेत, त्यांनी आपले हात वर केले आहेत, मुले आणि मुली, तरुण आणि वृद्ध त्यांचे हात उभारले आहेत आणि म्हणत आहेत, तिथे काहीतरी आहे जे माझ्याकडे खेचत आहे. हे देवा, ते कधीच मागे न फिरोत. ते त्यांचे शिक्षण विकोत, ते त्यांच्याकडचे सगळे विकोत. त्या मनुष्यासारखे ज्याला ते मौल्यवान मोती सापडले, ते लक्षवेधी होते. मौल्यवान मोती, तो सर्वात मौल्यवान मोती होता. आणि त्याने त्याचे जे होते नव्हते ते विकले, ह्यासाठी की त्याने हा मौल्यवान महान मोती विकत घ्यावा. ते त्यांनी त्याचे सर्व विकावे जे त्यांच्याकडे जगाचे आहे. या सकाळी त्यांची जगातील सर्व प्रसिद्धी. या स्त्रिया येथे बसलेल्या आहेत प्रभू, त्यांच्यातील किती जणांनी कित्येक वेळा ही सुवार्ता ऐकलेली आहे आणि अजूनही जगात रुतले आहे आणि जगासारखी फॅशन आणि जगासारखा पोशाख करीत आहेत आणि मेजवान्यास जात आहे आणि जगातील गोष्टी करीत आहे, जगातल्या गोष्टीत सहभागी होत आहेत आणि जगासारखे वागत आहेत आणि जगांतील गोष्टी वापरत आहेत. हे देवा, त्यांना या सकाळी लाज वाटू. जर त्यांच्यात आज काही आशा असेल प्रभू, त्यांना आज बदल, आज तो क्षण असू दे. आणि हे पुरुष प्रभू, हे देवा, त्यांच्यावर दया कर. त्यांच्यातील किती जण अजूनही जगातल्या गोष्टीत चालत आहेत, अजूनही जगातील गोष्टींची आवड धरीत आहे आणि आनंद करीत आहे. पाप, धूम्रपान, मद्यप्राशन, संगतीप्रिय मद्य, थोडी बियर किंवा तशासारखी काही, किंवा वासना येते आणि तोकडे पोशाख घालतात. अश्लील पोशाख घातलेल्या तरुण स्त्रिया आणि त्यांची शरीरे रस्त्यावर बघतात आणि ते जवळजवळ धावतात की लोकांनी त्यांच्याकडे पाहावे. स्वतःला ख्रिस्ती म्हणतात आणि तुम्ही समजा की स्त्रियांच्या शरीराचा तो भाग कदाचित 24 तासात कबरेत कुजला जातो. ढेकून आणि किडे त्या शरीरावर सर्व भागावर चालतात आणि तिचा जीव पलीकडे सैतानाच्या नरकात, कारण ती तशा प्रकारे जगली आणि तरीही ती ते तोकडे कपडे रंगविलेले ओठ यास चिकटून आहे आणि तुमच्यावर हसत आहे. देवा, या लोकांवर दया कर. हे प्रभू, त्यांचा नाश होऊ देऊ नकोस. कृपया दया कर आणि दया पाठव. त्यांच्यातील प्रत्येकाला दे. प्रभू, तूच एक आहेस जो हे आशीर्वाद देऊ शकतो. आणि जर तू त्यांना सार्वकालिक जीवनासाठी बोलावलेले आहे, त्यांची अंतकरणे उघडली जावोत आणि त्यांनी सर्व गोष्टी या सकाळी बाजूला ठेवाव्या आणि मगच ते त्यांना प्राप्त होईल. पित्या, हे प्रदान कर. आणि आता पवित्र आत्मा या सभेत येवो, आजारी आणि पीडित लोकांकरिता आणि लोकांना हे कळू दे. हा संदेश जो या सकाळी प्रचार केला गेला आहे की येणारे आणि सर्व गोष्टी शेवटास आले आहेत आणि येशू देखील त्याच्या मंडळीत कार्य करीत आहे. हे आताच घडू दे प्रभू, की तू या लोकांना तुझ्या हाती घेऊ शकशील आणि जेव्हा ते पवित्र आत्म्याला कार्य करताना लोकांमधून फिरताना पाहतील, जो मी संदेश प्रचार केलेला आहे तो खात्री देऊन जाऊ की आपण अंतिम समयात आहोत आणि ते तो ऐकोत. त्यांनी ऐकलं आहे आणि ते ओळखोत की तोच येशू, जसे त्याने त्याच्या दिवसात केले, तो ते येथे त्याच्या मंडळीत या अंतिम दिवसात करत आहे. आणि मग ते कृती करोत, त्यांचे जीवन आणि शरीरे, आत्मा आणि जीव त्याला देण्याद्वारे मी त्यांना तुला देतो प्रभू येशूच्या नावाने. आता या इमारतीत जेथे लोक आहेत, मी या सकाळी बिलीला प्रार्थना पत्रे देण्यासाठी पाठवितो. तुम्ही आजारी आहात गरजू, तर परमेश्वर मला प्रकट करील जसे त्याने त्या विहिरीजवळ स्त्रीला केले. आणि तुमची काय समस्या आहे ते मला सांगेल, किंवा तुमच्याविषयी काही जे तुम्हाला ठाऊक आहे की मला ठाऊक नाही. यामुळे तुम्ही देवावर विश्वास ठेवाल का? यामुळे इतर तुम्ही विश्वास कराल काय? ही आपली पहिली सभा आहे का? ओ, तुम्ही मला या अगोदर पाहिले आहे, परंतु मी तुम्हास अनोळखी आहे. हे बरोबर आहे, ठीक आहे. प्रभू परमेश्वर तुझी विनंती मान्य करो. आता हे खरे आहे की नाही? माझ्या देवा, तुमच्या बौद्धिक धर्माला बोलवा. बालीम म्हणाला, तो कोठे आहे? एलिया कर्मेल डोंगरावर म्हणाला, बालीम कुठे आहे? त्याला जागे करा. तुम्हाला येशूला जागे करावे लागणार नाही. तो सदैव जागा असतो, तो सदैव उपस्थित आहे, जिवंत आहे, नेहमी समर्थ, काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. आमेन. देवच राहतो. तुम्ही विश्वास करता? तुमचा हृदयरोग तुमच्यातून निघून जाणार आहे आणि तुम्ही बरे होणार आहात. तुम्ही इथले नाही, तुम्ही लेक्झिंग्टनला परत जा आणि लोकांना सांगा किती महान गोष्टी प्रभूने तुमच्यासाठी केल्या आहेत. समजले, हे कित्येक लोकांच्या डोक्यावरून जाते, ते त्यांना कधीच समजत नाही. एक जिवंत मंडळी ते लगेच आत्मसात करते आणि समजते की पवित्र आत्म्याची उपस्थिती येथे आहे. मागे कोणीतरी त्यांचे हात उभारले आहेत. काय बाई, तुम्ही आहात? तू विश्वास ठेवतेस की परमेश्वर तुझी समस्या मला सांगू शकतो? एक भाऊ शेवटी तेथे, मला वाटते त्याने म्हटले काही वेळा अगोदर, की तू विश्वास करतोस भावा? तू करतोस का? तर मग तुझा त्वचेचा विकार तुला सोडून गेला आहे. तू बरा होशील? तू त्यावर विश्वास ठेवतोस का? तुला आरोग्य मिळाले आहे हे तू स्वीकार करतोस काय? तुझे हात वर कर, तू कर. समजले, ठीक आहे. तो माझ्यासाठी अनोळखी आहे, तुला ठाऊक आहे पॅट. एक स्त्री तेथे पाहत आहे, प्रार्थना करीत आहे, माझ्याकडे बघत आहे. म्हणाली, ती एक अनोळखी आहे. तू विश्वास ठेवतेस? उच्च दाब तुला सोडून जाणार आहे. ते बरोबर आहे हो की नाही? जर हे खरे आहे तर तुमचा हात वर करा. ठीक आहे, देवावर विश्वास ठेवा. तुम्हाला समजत आहे मला काय म्हणायचे आहे. तुमच्यातील काही जण जे मला ओळखतात त्यांच्याविषयी काय? तुमच्या हृदयात काहीतरी आहे, तुमचे हात वर करा. तुमच्यातील कित्येक जण मी ते ओळखू शकत नाही, ते बाहेर आले पाहिजे. तुम्हाला ठाऊक आहे, हा तुमचा विश्वास आहे. जॉर्ज ब्रूस, मी तिला तिथे बसलेली पाहत आहे. तू नेहमी कोणासाठी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतेस. जॉर्जी, तू कॅन्सर मधून बरी झाली होती, तुझ्या मनात काहीच प्रश्न नाही. तो दिवस जेव्हा तू या आराधनालयात आली आणि दरवाजांतून आत आली, पवित्र आत्मा माझ्यावर आला आणि तुला तेथेच काहीतरी सांगितले जे या जगात कोणालाच ठाऊक नाही, परंतु तुला आणि देवाला आणि दुसरा व्यक्ती. हे खरे आहे का? ते बरोबर आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवते? तू ठेवित नाहीस का जॉर्जी? जॉर्जी, तुझ्या हृदयात काहीतरी आहे, तू विश्वास करतेस. देव मला तुझ्या हृदयात काय आहे ते सांगू शकतो? यामुळे इतर तुम्ही लोक माझ्यावर विश्वास करू शकता का? मला ठाऊक आहे जॉर्जी, परंतु ती कशाविषयी तरी विचार करीत आहे. ती दोन जणांसाठी प्रार्थना करीत आहे जे येथून दूर आहेत. ते दोघेही कॉरिडॉर येथे राहतात. ते बरोबर आहे. आणि येथे एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसाठी ती प्रार्थना करीत आहे. तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू प्रार्थना करीत आहेस त्याच्या आरोग्यासाठी इतकी करीत नाही, परंतु त्याच्या जीवाच्या तारणासाठी करीत आहेस. ते प्रभू परमेश्वर असे म्हणत आहे ते खरे आहे. ते खरे आहे जॉर्जी, ते अगदी बरोबर आहे. कोणीतरी मागे तेथे त्यांचे हात वर केले आहे. मागे तेथे, मागे येथे. तुम्ही तुमच्याविषयी काय काय तुम्ही तुमचे हात वर कराल? तुम्ही माझ्यासाठी अनोळखी आहात. येथे बसलेला हा मनुष्य माझ्याकडे बघत आहे. मी तुम्हाला ओळखत नाही. मी देवाचा संदेष्टा, देवाचा सेवक आहे. यावर तुम्ही विश्वास करता काय? तुम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास करता की जे मी सांगितले आहे ते खरे आहे? तुम्ही त्यावर विश्वास करता? जर तुम्ही विश्वास कराल, तुम्ही हीच एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे आहे. कारण तुम्ही कॅन्सरने पीडित आहात, ते खरे आहे. तुम्ही त्या शहरातील नाही, तुम्ही न्यू अल्बनी इथले आहात. ते खरे आहे. आणि तुम्हाला कॅन्सर आहे. जर तुम्ही तुमच्या पूर्ण हृदयाने विश्वास कराल, तुम्ही बरे व्हाल. तुम्ही त्याचा स्वीकार कराल का? तुमचे हात वर करा. प्रभूचे नाव धन्यवादित असो. मी विश्वास करीतो ती स्त्री इथे पांढऱ्या रंगाची टोपी डोक्यावर घातलेली कृष्णवर्ण स्त्री, तिचा हात वर केलेला आहे. इथे माझ्याकडे एकही कृष्णवर्ण व्यक्ती नाही. तू विश्वास करतेस बाई? खरे आहे श्रीमान. तुमच्या पूर्ण अंतकरणाने विश्वास करा. तुम्हाला हृदयाचा त्रास, पोटाचा त्रास आहे, पोटाचा त्रास आहे. इतर समस्या कोणीतरी तुम्हाला येथे या सकाळी आणली आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो. ते बरोबर आहे नाही का बाई? जर ते खरे आहे, तो रुमाल जो तुमच्या हातात आहे हलवा, यासाठी की लोकांनी पाहावे. मी या स्त्रीला माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही. तुम्ही तुमचे हात वर केले आहेत? काय मी तुमच्यासाठी अनोळखी आहे आणि तुम्ही माझ्यासाठी अनोळखी आहात? तुम्ही विश्वास करीता देव मला ओळखतो किंवा देव तुम्हाला ओळखतो? तुम्ही विश्वास करीता तुम्हाला तुमच्या हृदयातील गोष्टी सांगू शकतो. तुम्ही कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहात. ते तुमचे वडील आहेत, त्यांना हृदयाची समस्या आहे. ते खरे आहे. आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हवा आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जर तुम्ही विश्वास करू शकाल. त्या स्त्रीबद्दल काय जिने असे हात वर केले आहेत? तू विश्वास करतेस काय? तुझी समस्या ही आहे की तुझ्या हातावर पुरण आहे, परंतु तू तुझ्या नातवासाठी प्रार्थना करीत आहेस. ते बरोबर आहे. ते मूल सामान्य नाही, हे खरे आहे बाई, असे नाही का? तू तुझ्या संपूर्ण हृदयाने त्यासाठी विश्वास कर. जेव्हा मी म्हटले मुलगा, एक मिनिट थांब, ओ तेथे तू आहेस. तुझ्या मुलाच्या गाडीला अपघात झाला. पंगू, बाई मी तुला ओळखत नाही, परंतु ते खरे आहे. जर ते खरे आहे तुझे हात वर कर. आता येथे कोण आहे? ते कोण आहे? तो मी नाही. मी ते कसे करू शकतो? आत्म्याशिवाय संवेदना शून्य होऊ नका. आत्मिक गोष्टीविषयी येथे परमेश्वर आहे. तो पवित्र आत्मा तुम्हाला हवाय. तुम्ही त्यावर आता विश्वास करता का? ठीक आहे, बरं, आता त्याचा स्वीकार करा. हीच वेळ तो स्वीकारण्याची आहे. तुम्ही संपूर्ण हृदयाने विश्वास करा. तुम्ही जे आजारी किंवा गरजू आहात, मी बरे करू शकत नाही. कोणताही मनुष्य बरे करू शकत नाही. मी पवित्र आत्मा देऊ शकत नाही. परंतु एक जो बरे करू शकतो आणि पवित्र आत्मा देऊ शकतो, तो येथे आहे. तोच एक जो ते करीतो. आता तुमची मस्तके झुकवा. तुम्ही आताच विश्वास करा. जेव्हा मी तुमच्यासाठी आणि या रुमालांसाठी प्रार्थना करतो. आमच्या स्वर्गीय पित्या, जोपर्यंत मी जाणतो, मी प्रत्येकांकडे गेलो जे अनोळखी होते. मी स्वतःमध्ये खूप अशक्तपणा अनुभवत आहे आणि थांबवावे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वाटते हाच समय आहे जो निवडलेल्यांनी पाहिला आहे. प्रत्येक जण आणि त्यांच्यातील हरेक जण प्रभू जो बोलावलेला आहे आणि तुझ्या आत्म्याद्वारे बोलवण्याची परवानगी दिली आहे. काही गोष्ट त्यांचा विश्वास, त्यांच्याकडे अधिक विश्वास होता. त्यांच्यातील काही जण त्यांना वाटले त्यांच्याकडे होता. त्यांच्या हृदयात आता सुरुवात झाली आहे. त्या स्त्रीने त्याच्या वस्त्राला एकदा स्पर्श केला. जेव्हा तो बाजूला गेला आणि तो वळला आणि म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? आणि त्यांनी म्हटले, अरे, सर्वच जणांनी तुला स्पर्श केला आहे. त्याने म्हटले, परंतु माझ्यातून शक्ती गेल्याचा अनुभव मला होत आहे. आणि त्याला ती लहान स्त्री आढळली आणि तिला म्हणाला, तुला रक्तस्रावाचा आजार होता आणि तिच्या विश्वासाने तिला बरे केले. आणि बायबल म्हणते की तो आजही मुख्य याजक आहे, ज्याला आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती आहे. वचन म्हणते तो काल, आज आणि युगानयुग सारखा आहे. आणि जर तो सारखाच आहे, तोच प्रमुख याजक, तो तशीच कृती करील आणि त्याच गोष्टी करील. आणि लोक बघतील की आत्म्याने भरलेली मंडळी पुढे येत आहे. ख्रिस्त येईल आणि त्याची मंडळी घेऊन जाईल. त्यांचे अंतिम अद्भुत चिन्हे, जसे ते सदोमाच्या दिवसात होते, जो बोलला सारेला ओळखत होता आणि ठाऊक होते की त्याला एक पत्नी आहे जिचे नाव सारा आहे. त्याला ठाऊक होते की ती तिथे डेऱ्यात हसली. त्याने म्हटले, ते चिन्ह असेल. जेव्हा तुम्ही ते पाहाल, लक्षात ठेवा, हे सर्व घडेपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. तेथे ती आहे. आपण अंतिम समयात आहोत. प्रदान कर प्रभू की येथील प्रत्येक आजारी मनुष्य जाणो की जिवंत येशू ख्रिस्त येथे उपस्थित आहे. हे रुमाल प्रत्येक आजारी शरीरासाठी जेथे ते जातील आशीर्वादित होवो. मी त्या सैतानाचा या लोकांकरिता निषेध करीतो. मी देवाच्या आत्म्याद्वारे विश्वासामध्ये त्याला बाहेर काढतो. मी संशयाच्या प्रत्येक छायेला हाकलून देतो. येथील प्रत्येक मनुष्य जो सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त केलेला आहे, ते त्याला प्राप्त हो. प्रत्येक अंधश्रद्धा, प्रत्येक लहान तृप्ती, जगातील प्रत्येक लहान गोष्ट, प्रत्येक छोटासा भार, जसे बायबल म्हणते, सर्व भार आणि सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण कशाकडे? मंडळीकडे, संघटनेकडे, आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो येथे आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, त्याच्याकडे पाहावे. आपल्याला शब्द घ्यायचे नाही जे आपल्याला ठाऊक आहे की ते खरे आहेत, परंतु तरीही ते शब्द आपल्यासाठी या सकाळी खरे केले आहे. तोच येशू जो मेला, तो मृत नाही, तो पुन्हा उठला आहे. आणि 2000 वर्षांनंतर तो त्याची मंडळी मस्तकाकडे आणत आहे. यहुदाचा आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करीत आहे, परंतु ते सगळे अडखळणारे दगड आणि सर्व गोष्टी या समय दूर करोत आणि त्याला स्वीकारोत. ते आज या प्रचाराद्वारे जे त्यांच्याकडे आहे ते ऐको. ते आता ते वचन ओळखो जे त्यांनी ऐकले आहे, जे त्यांना प्रकट करण्यात आले आहे आणि त्यांनी ते ओळखले आहे. तो ख्रिस्त आहे. आणि ते आता कृती करोत. त्यावर कृती करो, त्याचा स्वीकार करो आणि त्यांच्या पायावर उभे राहो. साक्ष देवो आणि देवाच्या राज्यात जाओ. पवित्र आत्म्याने भरले जाओत. आजारी बरे केले जाओत. पीडित बरे केले जाओत. प्रत्येक हृदयाची इच्छा बरोबर केली जाओ. सर्व समर्थ परमेश्वरा ते प्रदान कर. आता तुमची मस्तके झुकलेली असता, तुमची हृदय उघडलेली असता, तुम्ही स्वतःला प्रार्थनेचा समय द्या. जरा अगोदर मला वाटते बाप्तिस्म्याची सभा येत आहे. ह्या अगोदर आज रात्री तेथे दुसरी सभा असेल. आता लक्षात ठेवा, ही संधी जाऊ देऊ नका. मी येथे 2.5 तासापासून किंवा त्यापेक्षा अधिक माझा वेळ घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि सुवार्ता आणत आहे आणि परिपूर्ण रीत्या ती ठेवत आहे. आता आपण शेवटास आलो आहोत आणि विषय ऐकणे, ओळखणे, कृती करणे. तुमच्या डोक्यावरून जाऊ देऊ नका. तुम्ही ते ऐकले आहे. काय तुम्हाला समजते की त्याची उपस्थिती येथे आहे? तुम्हाला ठाऊक आहे की हा तो आहे जो तुम्हाला बोलावित आहे? तर मग त्यावर कृती करा. देव तुमच्यासह असो. प्रार्थनेचा समय काढा. भाऊ नेविल, तुम्ही या प्रार्थनेमध्ये. जर तुम्ही याल त्याच्या बरोबर राहा.